संशुद्धिः ज्ञानयोग व्यवस्थिति दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोध त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वम् आर्द्रं रीरचापलम् तेजः क्षमाधृतिशोच्यम् अद्रोः नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत हरे कृष्ण सर्वभक्तांचं गुरुवर्षा कार्यक्रम मध्ये स्वागत आहे. हरी बोल. तर मनुष्य जन्माचं पहिलं कर्तव्य आहे आता तो ब्रह्मजिज्ञासा. याचा सुरुवात अशी केलेली आहे की आता तरी आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करा. तर आध्यात्मिक प्रगती करण्याकरता सर्वात महत्वाचं गोष्ट आहे ते म्हणजे प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाऊन आपण त्यांचं शरण घेतलं पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानिनः तत्व दर्शिनः. तर प्रामाणिक आध्यात्मिक गुरुचे दोन लक्षण आहेत. श्रोतव्यम ब्रह्मनिष्ठम. एक म्हणजे त्यांनी प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून श्रवण केलेलं आहे, म्हणजे गुरु शिष्य परंपरेमध्ये श्रवण केलेलं आहे. श्रोतव्यम आणि ब्रह्मनिष्ठम म्हणजे ते स्वतः आध्यात्मिक स्तरावरती स्थित आहे. आचरती इति आचार्य, जो स्वतः आचरण करतोय तो कोण आहे? आचार्य. अशा आचार्याकडे जाऊन आपण ऐकलं पाहिजे. जर विद्यार्थी जर शाळेमध्ये शिक्षक जर शिकवताना जर सिगरेट पित असेल किंवा तंबाखू खात असेल तर तो शिक्षक विद्यार्थ्याला तंबाखू खाऊ नका किंवा सिगरेट पिऊ नका शिकू शकत नाही. कारण युअर ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन युअर वर्ड्स. आपलं जे आचरण आहे त्याचा श्रोत्यावरती जास्त प्रभाव होत असतो. त्यामुळं तथाकथित जर कोणी व्यक्ती असेल जो केवळ अध्यात्माचा दिखावा करत आहे तर त्याच्याकडे जाऊन आपण जीवनामध्ये भगवंताचा भक्ती शिकू शकत नाही. त्याकरता आपल्याला भक्ताकडेच जावं लागेल. तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की जर भगवद्गीता समजून घ्यायचा असेल तर त्याकरता आपल्याला काय करावं लागेल? प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जावं लागेल. तर आपलं अतिशय भाग्य आहे की आपण सर्वांनी प्रभुपादांना आपलं गुरु म्हणून स्वीकारलेलं आहे. कारण नृदेह आद्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरु कर्णधार. गुरु हे काय? कर्णधार आहे. तसं जहाज चालवायचं असेल तर कॅप्टनची गरज असते. हा, कारण कॅप्टन जो आहे तो जहाजाला काय करत असतो? वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा रीतीने न्यायचं त्याला माहिती असतं. गुरु कर्णधार. मयानुकूलेन नभास्वते रितम पुमान विरज्येत न तरेच आत्मा. की आणि त्याचबरोबर हे जे वेदिक शास्त्र आहे, गुरु काय करतात? गुरु हे शास्त्राच्या अनुसार उपदेश करतात. तर शास्त्र हे अनुकूल असं वारा आहे. तर जर नौका असेल आणि त्याला वारा जर अनुकूल असेल तर कॅप्टन जो आहे त्याला व्यवस्थित रीतीने त्या समुद्राच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो. पुमान विरज्जे न तरेस आत्महा. मग प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आपल्याला मिळालेला आहे प्रभुपादासारखं. आणि त्याचबरोबर भगवद्गीता जशी आहे तशी पण मिळालेली आहे. तर आपण ह्याचा जीवनामध्ये वापर करून काय केलं पाहिजे? आपलं भवसागर हे जे भवसागर आहे ते पार केलं पाहिजे. तर भवसागर म्हणजे काय? भवसागर म्हणजे काय नेमकं? समुद्र आपण तर जमिनीवर आहेत, मग समुद्र कसा काय म्हणायचं? कोण कोण सांगू शकतो? प्रयत्न करा. सर्व म्हणतो आपण भवसागरातून पार व्हायचं म्हणजे काय करायचं? अजून मी थोडा एक अजून अगदी बरोबर आहे. अजून त्याच स्पष्ट थोडस एक्झॅक्ट आलं पाहिजे. हा, नरोत्तम प्रभू एक्झॅक्ट सांगत. भवरोग म्हणजे काय? पुनरपी जननम पुनरपी मरणम. हा रोग लागलेला आहे आपल्याला की जबरदस्तीने कोणी आपल्याला जन्माला घातलेलं आहे आणि जबरदस्तीने कोणी आपल्याला म्हातारा करायलंय आणि जबरदस्ती आपल्याला मृत्यू येणार आहे. आणि बरं तेवढ्यावर सुटका आहे का? आज सकाळी आमची चर्चा चालू होती की एक व्यक्ती असं असह्य अवस्थेमध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये झोपून पडून बसलेला आहे, त्याच्या नळीद्वारे अन्न पुरवठा सर्व नळीद्वारे होत आहे, असह्य वाटतं. आमचे एक प्रभूजी म्हणले त्यापेक्षा पटकन मरून गेलेलं बरं, हे की नाही असं वाटतंय आपल्याला? पण मरून गेलेलं बरं असं नाही, कारण मेल्यानंतर पण ते चक्र संपत नाही. कारण काय, जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच, ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा तस्माद अपरिहार्यार्थम नत्वम शोची तुम्हाला. तर खरोखर आपल्याला भवसागरातून पार व्हायचंय का हा प्रश्न आहे मात्र. त्याकरता आपण आध्यात्मिक गुरुकडे गेलं पाहिजे. केवळ एक आपला वेळ काढण्याकरता किंवा भौतिक काही लाभाकरता, मग त्याकरता इतर गोष्टी आहेत, त्याकरता गुरुकडे जाण्याची आवश्यकता. गुरुकडे कशाकरता गेलं पाहिजे? आपण भवसागर पार करण्याकडे. आणि तेवढं क्षमता गुरुमध्ये पण पाहिजे की गुरुने शिष्याला भवसागरातून पार करण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. तर आपलं अतिशय भाग्य आहे की आपण प्रभुपादला गुरु मानलेलं, कारण ते प्रामाणिक आचार्य आहेत ज्यांनी अनेकांना भवसागरातून बाहेर काढलेलं आहे. जसं गोपीनाथ प्रभू इथं आले होते तर ते म्हणले की खूप लोक आले, जसं हॉस्पिटलचं नाव कसं फेमस होते, अरे काफी लोक आले, बरेच लोक आले होते, हां लेटे हुए आए और हंसते हुए भागते हुए बाहेर आहे दौडते चले गे. म्हणजे एखादा हॉस्पिटलमध्ये खूप सिरियस पेशंट आलं, बरं झालं, बाहेर पडलं, मग ते हॉस्पिटलचं नाव होतं की हे आजार बरं झालं, ते आजार बरं झालं, हळूहळू काय होतं मग सगळ्यांना ते हॉस्पिटल चांगलं आहे असं खात्री पडायला लागतं. तसं प्रभुपादच्या हॉस्पिटलमध्ये आपण पाहिलं की बरेच लोक जे आहेत दारुडे होते, मांसाहार करणारे होते, व्यभिचार करणारे होते, नाना प्रकारच्या पापकृत्यांना आसक्त होते, असे सगळे पापी लोक आले आणि मोठे मोठे भक्त होऊन भगवद्धामाला परत गेले असं आपण पाहू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला खात्री असलं पाहिजे की आपण प्रामाणिक गुरुकडे आलेलो आहे. तर एक शिष्याचं लक्षण आहे ते म्हणजे शिष्य अव्यभिचारिणी भक्तीमध्ये रत असला पाहिजे. मामचयो अव्यभिचारेन भक्तियोगेन सेवते सगुणान समती तैतान ब्रह्मभूयाय कल्पते. अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय? भगवान सांगतात मामचयो, कोणत्या अध्यायातलं श्लोक आहे? तेराव्यात, तेराव्यात अहिंसा अमाणित्व अदम्बित्व. मामचयो अव्यभिचारिणी, आपण हे श्लोक अगोदरच अभ्यास केलेला आहे. अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय? की आपल्याला दृढ निश्चय पाहिजे की मी प्रभुपादचा आश्रय घेतलं तर मला संपूर्ण कृष्णाचा कृपा मिळेल. जर आपण दरवेळेस थोडं चेंज करत राहिलं की नाही थोडं आता इथे पण कृपा वाटायला, ते पण घ्या, हे पण घ्या, तर आपलं भक्ती अव्यभिचारिणी राहणार नाही. आणि आपल्यामध्ये काही जर कन्फ्युजन झालं तर आपल्या भक्तीचं विध्वंसम अपिकर्ष होती पूर्ण नष्ट होऊ शकत. प्रभुपाद अमेरिकेमध्ये होते आणि अमेरिकेतून जेव्हा ते पहिल्यांदा भारतामध्ये आले तर त्यांचं तब्येत बरोबर नव्हतं प्रभुपादांचं. बघा, प्रभुपादांनी कष्ट करून अमेरिकेपर्यंत जाऊन हे कृष्ण भावनेचं रोप लावलं, हे ना, कष्ट केले की वयाच्या 70व्या वर्षी जहाजामधून जायचं, 2 वेळा हृदयविकाराचे झटके आले, तिथे आल्यानंतर अतिशय निष्कांचन अवस्थेमध्ये इस्कॉनचं स्थापना केलं, तिथे तरुण मुलांना मार्गदर्शन केलं आणि हळूहळू मग त्यांच्या कृपेने विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक जागृती झाली. मग विद्यार्थी जप करायला लागले, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, मग जप करायला लागले. आणि मग प्रभुपादच्या प्रेरणेने त्यांच्या कृपेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण विद्यार्थ्यांनी मग हळूहळू वाईट सवयी सोडला, मांसाहार त्याग केलं. अमेरिकन लोकांना मांसाहार त्याग म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. प्रभुपाद म्हणतात की लहान बाळ जेव्हा लहान असते तर तेव्हा त्याला मांसाची बुकटी खाऊ घालतात ते अमेरिकन लोक, मांसाची बुकटी, म्हणजे अगदी लहानपणापासून अगदी बाळाला जे आहे ते मांसाहार खायची सवय असते, तर तो त्यांचा आहारच बनलेला आहे. आणि अशा अवस्थेतील लोकांना प्रभुपादनी मांसाहार सोडायला लावलं. नंतर अवैध स्त्री संघ, तरुण मुला मुलींना अवैध स्त्री संघातून बाहेर काढलं, जे मायेतून बाहेर काढल्यासारखं आहे. एकदा मायेचा प्रभावामध्ये कोणी आला तर माया त्याला मांडीवरती घेऊन त्याचं रक्त शोषत राहते. माया ही पिशाचिनीप्रमाणे, तर जो व्यक्ती इंद्रिय तृप्तीला आसक्त होतो त्याला कळत नाही की आपलंच इंद्रिय तृप्तीद्वारे आपण रक्त शोषत आहे, पण त्याला वाटतं मी इंद्रिय तृप्तीद्वारे आनंद भोगत आहे आणि असा व्यक्ती त्याच्यामध्ये मशगूल राहतो, दुर्दैवाने. पण प्रभुपादने त्यांना ते स्पष्ट केलं की हे तुमचं जे इंद्रिय तृप्ती आहे हे तुमच्या आत्म्याच्या उद्धाराकरता हानिकारक आहे. तर अमेरिकेतील तरुण विद्यार्थ्यांना पटवणं फार अशक्य आहे. हा, इथे कसं आहे अशी संधी मिळत नाही म्हणून विद्यार्थी थोडंफार तरी नियम पाळण्याचा प्रयत्न करतात. जर असं जर वातावरण असेल अमेरिकेसारखं मुक्त मुक्त व्यवस्था मुक्त अवस्था तर फार कठीण आहे. भले भले मोठे मोठे ऋषीमुनी पण गोंधळून जातील इंद्रिय नियंत्रित करायला, पण प्रभुपादनी त्यांच्या कृपेद्वारे त्या तरुणांमध्ये अशी शक्ती दिली की त्यातून ते बाहेर आले. नंतर व्यभिचार सोडला, जुगार सोडला आणि भगवंताचं भक्ती करायला लागले. 26 सेकंड एव्हेन्यू सॅन फ्रान्सिस्को मंदिर उभे राहिले आणि मग प्रभुपादांना हृदयविकाराचा पुन्हा त्रास सुरू झाला आणि मग प्रभुपाद निर्णय घेतलं की आता भारतात जायचं. जेव्हा प्रभुपाद भारतात जाण्याकरता निघाले तर त्याच्या काही दिवस अगोदर काही शिष्यांना असं वाटलं की कदाचित प्रभुपाद पुन्हा अमेरिकेमध्ये येणारच नाहीत, मग भारतामधलं कार्य अमेरिकेतलं कार्य चालेल कसं, प्रभुपाद भारतात जातील पुन्हा अमेरिकेतून, मग इथे संस्था तर सुरू केलेली आहे मग संस्था चालवायची कशी. मग त्यांनी प्रभुपादला विनंती केली की प्रभुपाद तुम्ही असं करा की तुम्ही जेव्हा भारतामध्ये जाल तर तुमची कोणीतरी तुमचा एखादा गुरुबंधू किंवा कोणी एखादा दुसरा आध्यात्मिक शिक्षक आमच्याकरता पाठवा, जेणेकरून तो मग इस्कॉनचं काय करेल, कार्य सांभाळेल आणि मग तो आम्हाला मार्गदर्शन करू शकेल. तर प्रभुपादनी जेव्हा हे वाक्य ऐकलं तर ते गंभीरपणे त्याच्यावरती विचार करू शकले, विचार करू लागले आणि मग प्रभुपादनी सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की आध्यात्मिक गुरुला असं रिप्लेस करता येत नाही, कारण आध्यात्मिक गुरु हे कोणाच्या कृपेने प्राप्त होतात, कृष्णाच्या कृपेने प्राप्त होतात. ब्रह्मांडे भ्रमिते कोण भाग्यवान जीव, प्रत्येकाला मिळत नाही, लक्षात घ्या, प्रत्येकाला हे काही मार्केट नाही की चला हे भाजी घ्यायचं ते घ्यायचं आपलं चॉईस आहे, थोडं ही हिरव्या रंगाची दिसायली मला हिरव्या रंगाची आवडते, ते पिवळं पाहिजे किंवा ती जरा टवटवीत दिसायली, कारण आपण अज्ञानी आहे, कारण आपण काय चुकीचा निर्णय घेणार, हायब्रिडच घेऊन येणार आपण, आपल्याला निर्णय घेता येणार नाही की ओरिजिनल काय आणि डुप्लिकेट काय. म्हणून जे भाग्यवान आहे त्याला गुरु प्राप्त होतो. ब्रह्मांडे भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज. आणि मग प्रामाणिक गुरु मिळालेला आहे तर प्रामाणिक भक्तीचं बीज मिळालेलं आहे. आता पुन्हा रिप्लेसमेंट किंवा इकडे तिकडे जाणं म्हणजे वेडेपण आहे. मुद्दा लक्षात घ्या की कृष्णाने स्पेशल अरेंजमेंट आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे ज्याद्वारे आपल्याला गुरु मिळालेला आहे. जसं ध्रुव महाराज जेव्हा निघाले भगवत प्राप्ती करायला, आईला भांडल्यानंतर आईला विचारलं, आपल्या सावत्राईशी भांडले, आईला विचारलं की खरोखर देव कुठे मिळेल, भगवंत कुठे मिळेल, आई म्हणेल भगवंत जंगलामध्ये असतात. तर ते निघाले दृढ निश्चयाने आणि जेव्हा भगवंतानी पाहिलं की खरोखर याला माझ्या प्राप्तीची इच्छा आहे, मग तेव्हा भगवंतानी काय केलं, लगेच नारद मुनींना तिथे पाठवलं. कोणी पाठवलं? भगवंतानी. आपोआप घडलं ते, त्या ठिकाणी कोणी ईमेल केलं नाही किंवा मेसेज केलं नाही, नारद मुनी आपोआप तिथे आले. तर अशा रीतीने आध्यात्मिक गुरु प्राप्त होतात. तर कोण भाग्यवान जीव, एखादा भाग्यवान असतो ज्याला कळतं खरोखर मला गुरु प्राप्त झाले. तर पहिला आपण प्रश्न विचारला पाहिजे, खरोखर मला असं वाटतंय का की प्रभुपाद माझे गुरु आहेत, तर आपल्याला कळणार की त्यांनी एवढं जगाचं उद्धार केलं, त्यांचं जर मी जीवनामध्ये अनुकरण केलं, त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं, मी जर त्यांचे उपदेशाचं पालन केलं तर माझं हृदय काय होईल, शुद्ध होईल. कारण आपलं हृदय जे आहे हे अनेक प्रकारच्या इच्छा आकांक्षांनी बद्ध झालेले आणि त्याला शुद्ध करणं अतिशय अतिशय कठीण काम आहे. एक वेळ हार्ट सर्जरी करणं अतिशय सोपं आहे, पण हे आपल्या हृदयातले पूर्ण विकार काढणं अतिशय कठीण आहे. समजा हार्ट सर्जरी करायचं असेल तर तुम्ही कोणाही गल्लीतल्या डॉक्टरकडे जाल का, आमचं हार्ट जरा बायपास करायचं करा, नाही ना, त्याला अतिशय तज्ज्ञ डॉक्टर लागेल. तसं गुरु म्हणजे कोण आहे, जे आपल्या हृदयातले पूर्ण जे काही विकार आहे ते एक्सपर्टली काढून आपल्याला भगवंताच्या सेवेमध्ये नियुक्त करू शकतो. जसं नरोत्तमपूर्णी सुंदर भजन म्हणलं निताई पद कमल, की कसं नरोत्तमदास ठाकूर म्हणतात की नित्यानंद प्रभूचा आश्रय मिळाल्याशिवाय आपण राधाकृष्णाच्या सेवेमध्ये प्रगती करू शकत नाही. तर नित्यानंद प्रभू कोण आहेत, हे आदी गुरु आहेत, जे बलरामजीचं रूप आहे, मूळ गुरु आहेत, त्यांचेच प्रतिनिधी आपले गुरु आहेत. तर हे आपल्याला कळलं पाहिजे की एवढे महान व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं मी आश्रय घेतलं तर माझं हृदय शुद्ध होईल. नाहीतर काय होईल की वर्षानुवर्ष आपण तथाकथित जे आहे आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करू पण आपलं हृदय बदलणार नाही आणि आपलं भवरोग पण संपणार नाही. म्हणजे हे जोक नाही की बाबा चला टाईमपास करायला आपण हरे कृष्ण, चला आज जर गुरुवारचा दिवस आहे थोडंसं हरे कृष्ण ऐकून यायचं काय, चला ऐकायला काय जातं, हे की नाही, चांगलं आहे ते, दॅट इज ऑल्सो गुड, ते पण चांगलं आहे. पण त्यानंतर आपण आता जर प्रभुपादला गुरु स्वीकारलेला आहे तर प्रभुपादच्या शब्दावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपलं गेले काही दिवस प्रयत्न हाच चालू आहे की भगवद्गीता जशी आहे तशी जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ते पण एक भक्तीचा भाग आहे की गुरु मुख पद्म वाक्य चिते ते करिया ऐक्य आरणा करी हो मने आशा. जर प्रभुपादनी सांगितलं हे केलं पाहिजे तर आम्ही पूर्ण प्रयत्न करणार प्रभुपादचं आज्ञा पालन करण्याचं, कारण काय त्याने आमचं काय होणार आहे, उदाहरण आहे, मला कंडिशन अशी आहे, मी असा बद्ध आहे की मला ते पालन करणं अतिशय कठीण जाते तरी पण आपण पालन करणार। आणि ही जिद्द जेव्हा अमेरिकन तरुण तरुणींनी दाखवली त्यांचं पूर्ण जीवन बदलून गेलं। आणि कृष्ण भक्तीतील प्रगती ही लपवता येत नाही, प्रामाणिक गुरु जे असतात हे स्वप्रकाशित असतात। स्वप्रकाशित म्हणजे आपला कळतं हा भक्त प्रगत आहे, की तो कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंताचा आश्रय सोडत नाही। आणि जो डुप्लिकेट असतो लगेच तो डुप्लिकेट आहे म्हणून लगेच काही दिवसानंतर, जसं सोनं आहे तर जे सोनं आहे जसं तापवलं की अजून चकाकतं, तर डुप्लिकेट काही असेल तर लगेच कळतं हे डुप्लिकेट आहे। तसं आध्यात्मिक प्रगती आपण लपवू शकत नाही। तर हे एक विज्ञान आहे, आध्यात्मिक प्रगती हे पण कसं आहे विज्ञान आहे। जसं एखाद्या विज्ञानामध्ये आपलं कळतं एखादा प्रयोग केलं तर तसं निष्कर्ष येतं, आणि म्हणून आज लोक विज्ञानावर जास्त विश्वास ठेवतात कारण त्यांना वाटतं की विज्ञानाने खरोखर काही ना काही करून दाखवले। तसं आध्यात्मिक जीवनामध्ये पण प्रगती झालं पाहिजे। जसं जसं आपण प्रभुपादचा आदेश जीवनामध्ये घेऊ तेवढं तेवढं आपल्याला कसं होईल की आपला खरोखर जाणवलं पाहिजे की मी दिवसेंदिवस भगवंताकडे प्रगती करत आहे, माझे जे माया आहे ते हळूहळू कमी होत आहे, हळूहळू कमी झालं पाहिजे। तर ह्याकरता आपण प्रभुपादनी एवढे या ठिकाणी 26 गुणांचं वर्णन केलं आहे। तर आता आपण हे विस्तृतमध्ये अभ्यास करत आहे, याचं कारण काय, कारण आपल्याला माहिती आहे की एखादं जर वाक्य आपण वाचायचं राहून गेलं तर आणि त्याच्यावर चर्चा नाही केलं तर कदाचित आपल्याला कधी कळणार पण नाही। म्हणून हे गडबडीने संपवण्यासारखं साहित्य नाही आहे हरे कृष्ण, की असं होऊ शकत नाही की आता गेले जवळपास आपलं 3-4 आठवड्यापासून एकच श्लोक चाललेला आहे, तर आपण संपूर्ण गीता पण संपू शकत नाही। जसं भक्तिसिद्धांत महाराज ढाक्यामध्ये गेले होते तर ढाक्यामध्ये त्यांचं भागवत कथा होतं, तर एक महिना एकच श्लोक सांगितलं, पहिलं जन्मादी अस्यतः अन्वयादितर तश्चार्थेषु अभिज्ञस्वरा, कारण काय त्याचा अर्थ कळला नाही तर पुढचं कळणार, एकच श्लोक सांगितलं। विशेषतः प्रभुपाद सांगायचे की प्रथम 9 स्कंद समजल्याशिवाय दशम स्कंदावरती कोणी जाऊ शकत नाही, कारण राधाकृष्णांचं जे दिव्य लिहिलं आहे आज आपण सांगितलं की नित्यानंद प्रभूचं कृपा झाल्याशिवाय ते कळणार। जोपर्यंत आपलं काम वासना नष्ट होणार नाही, काम क्रोध मदमोह लोभ मत्सर, तोपर्यंत आपण ह्या दिव्य स्तरावर येऊ शकत। म्हणून आपण त्यांना पूजनीय अवस्थेमध्ये ठेवले, म्हणजे रिस्पेक्ट आहे आपल्याला, पण आपण त्यांचं अनुकरण करू शकत नाही। तर ते ऐकण्याचं पात्रता येण्याकरता आपण सुरुवातीला म्हणून हे अंडर ग्रॅज्युएट स्टडी भगवद्गीता, नंतर भागवत ते पोस्ट ग्रॅज्युएट, आणि चैतन्य चरितामृत हे PhD लेवलचं स्टडी आहे। असं प्रभुपादनी आपल्याला सिस्टमॅटिक शिकवलेलं आहे, जेणेकरून काय होईल एक 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 गुण आपला कळेल आणि आपला कळेल की अजून मला किती मार्ग आक्रमण करायला, मार्ग तिथं चालायचं आहे, बरंच दूर आपल्याला जायचं आहे। तर आता हे काही सद्गुण आपण मागच्या वेळेस पाहिलं, 9 सद्गुणांचा आपण चर्चा केलं, पहिलं अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती, नंतर दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जम, एकच श्लोक झाला। आता पुढच्या श्लोकामध्ये आमचा प्रयत्न आहे पटपट संपायचं, प्रभुपादच्या कृपेने होईल, हां नाही झालं तरी काही हरकत नाही, पुढचा गुरुवार आहे का त्याच्या पुढचा गुरुवार आहे, आपण प्रयत्न सर्वांना मान्य का पटकन संपायचं, चलू द्या काय हरकत, अर्थात आपल्या इच्छा असलं पाहिजे पटकन वाचलं पाहिजे आपण। तर हे क्लास म्हणजे काय फक्त तुम्हाला इम्पेटस आहे, कारण मला तर स्वतःला असा आनंद झाला असतं मी मुंबईमध्ये किंवा जिथे महाराज आमचे गुरु महाराज प्रवचन करतात किंवा प्रगत भक्त प्रवचन करतात तिथे बसून ऐकलं पाहिजे, कारण काय श्रवण आणि भक्तीमध्ये प्रचंड प्रगती होती। कितीही आपण वाचलं तरी जर अध्यात साक्षात्कारी व्यक्तीकडून ऐकलं तर आपलं लवकर प्रगती होते, पण त्यांचं कृपा आहे निदान त्यांनी लेखही आपल्याला दिलेला आहे तर आपण त्याच्यावरती मेडिटेट केलं पाहिजे। गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते करिया ऐक्य, मेडिटेट केलं पाहिजे की इथं गुरु महाराजांनी असं का लिहिलेलं आहे, मग त्याचं आपल्यावरती चिंतन केल्यानंतर आपल्याला ते हृदयामध्ये प्रकाशित होईल। हे काही कृत्रिम नाही आहे असं की चला डिग्री मिळवलं मी पास झालं सर्टिफिकेट मिळालं, तसं नाही याच्या ठिकाणी। हे जेवढं आपण हृदयामध्ये अंकित करू तेवढं आपलं हृदय परिवर्तन होईल, आणि जेवढं जास्त आधार आहे तेवढं जास्त खोल गेलं पाहिजे ते आदेश जे। जसं ब्रह्मदेव जेव्हा सकाळी उठतात तर पूर्ण सृष्टी नष्ट झालेली असते, तर त्यांना पण काय करावं लागतं भगवंतावरती ध्यान करावं लागतं, तेने ब्रह्महृदाय आदि कवये, मग भगवान कृष्ण त्यांच्या हृदयामध्ये त्यांना काय करतात दिव्य ज्ञान प्रकट करतात। सर्वांच्या लक्षात आलं ही जी प्रक्रिया आहे ही मेकॅनिकल नाही आहे, इट इज नॉट लाईक स्टडी। तुम्ही कॉम्प्युटर सायन्स शिकू शकता, मेडिकल सायन्स शिकू शकता, कोणतं अजून काय शिकता तुम्ही जे काय मॅथमॅटिक्स शिकू शकता की पुस्तकं वाचा पाठ करा पाठांतर करा वहीमध्ये लिहा आणि नंतर काही काळानंतर तुम्ही त्याची मास्टर्स होता हे डिग्री मिळते तुम्हाला मास्टर्स। तसं आध्यात्मिक जीवनामध्ये तसं नाही आहे, आध्यात्मिक जीवनामध्ये काय करावं लागतं एक एक ओळीवरती चिंतन करू। कधी कधी अद्वैत आचार्यांना गीतेचे श्लोक समजायचे नाही, मग ते रात्र उपवास करायचे की श्लोकाचा अर्थ काय कळलं नाही मला, उपवास करायचं एकदा जर असं झालं की ते असं उपवास करून झोपले तर भगवान कृष्ण स्वप्नामध्ये आले आणि ते म्हणले आचार्य तुम्ही आता प्रसाद घ्या पहिले. ते म्हणले नाही नाही पहिले श्लोक समजला पाहिजे नंतर प्रसाद घ्या. ते म्हणले नाही नाही पहिले प्रसाद घ्या मग श्लोक समजेल. मग भगवंतांनी त्यांना सांगितलं प्रसाद घ्या आणि मग त्याने उठला प्रसाद घेतला आणि मग भगवंतांनी त्यांना हे ज्ञान दिलं की ह्या श्लोकाचा असा अर्थ आहे. म्हणजे आपण बघा की कसं भक्त जेव्हा प्रामाणिकपणे भगवंताचा आश्रय घेतात भगवंत पूर्ण गीतेचा अर्थ त्यांना काय करतील प्रकट करतील. दिव्य ज्ञान रिधे प्रकाशित. तर अहिंसा या शब्दाचे दोन अर्थ आलेले आहेत या ठिकाणी. तर प्रभुपादांनी स्पष्ट अर्थ दिलाय की प्राणी हत्येची गरज नाही, प्राणी हत्येची गरज नाही. दुर्दैवाने आज कॉमन झालेलं आहे की आपण जरी पाहतो की भक्तांच्या मध्ये नाही आहे पण समाजामध्ये कॉमन आहे. समाजामध्ये लोकांना मांसाहारी व्यक्तीला आपण मांसाहारी व्यक्ती भेटणं म्हणजे काही अवघड नाही, कोणी पण मांसाहारी करू शकतो व्यक्ती असू शकतो. पण इथे प्रभुपाद लिहितात की फळ फळावळे धनधान्ये असताना मांसाहार करणं म्हणजे विनाकारण आहे, आवश्यकता नाही. तर बऱ्याच वेळा लोक त्याच्यावरती अनेक प्रकारे आर्ग्युमेंट होऊ शकतं, लोक वादविवाद करतात की नाही ते मी वनस्पतीला मारतायत ते पण हत्याच आहे. पण भगवान कृष्णाने त्याचं रेकमेंडेशन दिलेलं आहे की प्रत्येकाकरता एक आहार दिलेला आहे भगवंताने. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यती. भगवंताने दिलंय की आपल्याला अशा प्रकारचं जे शाकाहारी अन्न भगवंताला अर्पण करून ते प्रसाद म्हणून आपण खाल्लं पाहिजे. नाहीतर काय होईल ते पापकर्मच होईल, कारण देणारा भगवंत आहे. हा आणि फारच जसं प्रभुपादांनी रशियामध्ये शिष्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जर काही मिळालं नाही तर तुम्ही मांस खाऊ शकता, अर्थात तसं परिस्थिती घडलंच नाही की दरवेळेस काही ना काहीतरी प्रसाद अवेलेबल होतच आहे. आज तिथे पण मंदिरं चालू आहेत, प्रचार चालू आहे. तर अशक्यप्राय ठिकाणी पण भक्त जर मांसाहार टाळू शकतात तर असं कोणी कारण देऊ शकत नाही की मला अपरिहार्य कारणास्तव मांसाहार करावा लागलं होतं. कारण काय होतं की तशा प्रकारचं जे अन्न आहे हे तमोगुणी अन्न आहे आणि तमोगुणी व्यक्ती भगवंताला जाणू शकत. येशाम तू अंतगतम पापम जनाना पुण्यकर्मणा, की ज्यांनी पूर्ण पाप संपवलेलं आहे तोच भगवंताच्या भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. किंवा निवृत्त तर्षेर उपगीयमानात भवावषधी श्रोत मनोभिरामात कौत्तम श्लोक गुणानुवादात पुमांतरज्जित विना पशुग्नात, की पशुग्न व्यक्ती भक्तीमध्ये प्रवेश करू शक प्रगती करू शकत नाही. तर त्या ठिकाणी पशुग्न याचा दोन अर्थ दिले. पशुग्न म्हणजे प्राण्याची हत्या करणारा आणि दुसरं म्हणजे पशु म्हणजे आत्मा, स्वतःची हत्या करणार, म्हणजे मनुष्य जन्म मिळून पण भक्ती न करणार. तर एक पहिला स्पष्ट आहे शब्द असा आहे की विनाकारण आपण कोणाची हिंसा केली नाही पाहिजे. दुसरा अर्थ याच्यामध्ये प्रभुपादनी चैतन्य चरितामृत मध्ये गुंडीच्या मंदिर महाराजांच्या कथेमध्ये सांगितलेले. सर्वांनी कथा ऐकलेली आहे गुंडीच्या मंदिर महाराजांची, की एकदा चैतन्य महाप्रभूंनी स्वतः निर्णय दिला की मी स्वतः गुंडीच्या मंदिरचं स्वच्छता करणार. चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत आणि जेव्हा राजाला आणि त्याच्या अधिकाऱ्यांना ही बातमी कळली तर सुरुवातीला त्यांना वाईट वाटलं, पण नंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग त्यांनी त्या ठिकाणी झाडू आणि सर्व व्यवस्था केलं आणि मग चैतन्य महाप्रभूच्या भक्तांनी पूर्ण मंदिर, मंदिर म्हणजे आपण पाहिले किती भक्तांनी पाहिले गुंडीच्या मंदिर, पुन्हा पुन्हा हातवर करा बघून घ्या. ज्यांनी ज्यांनी नाही पाहिले त्यांनी कोणी कोणी पाहिले, माताजी कोणी पाहिले गुंडीच्या मंदिर हातवर करा. मग ज्यांना माहीत नाही त्यांना, ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी विचारा मग कसं मंदिर आहे. जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथजी ज्या ठिकाणी राहतात ते नीलाचल म्हणतात त्याला, नीलाद्री पर्वत मोठं मंदिर आहे जगन्नाथचं. आणि दुसरं एक मंदिर आहे त्याला गुंडीच्या मंदिर म्हणतात, त्याला सुंदराचल म्हणतात, की वर्षातले 9 दिवस भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या द्वारे त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी राहतात. ते गुंडीच्या मंदिर म्हणजे जसं जगन्नाथ मंदिर द्वारकेच्या मंदिरासारखं ऐश्वर्यशाली आहे आणि गुंडीच्या मंदिर हे वृंदावनच्या वृंदावन धामासारखं आहे, म्हणजे जिथे की माधुर्य भाव आहे. आणि जगन्नाथजी त्याचा आस्वादन करण्याकरता 9 दिवस जगन्नाथपुरीच्या निलाद्री मंदिरात निलाचल मंदिरातून इथे येतात, गुंडीच्या मंदिरमध्ये राहतात. तर त्या ठिकाणी मंदिर वर्षभर बंद असतं. मग चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे शिष्यगण आदल्या दिवशी काय करायचे, गुंडीच्या मंदिराची साफसफाई करायचे आणि स्वतः चैतन्य महाप्रभू आपल्या गुडघ्यावरती असं खाली टेकून सगळ्या झाडू काढण्यामध्ये मग्न असायचे, सिंहासनावरती छतावरती भिंतीवरती सगळीकडे कचरा काढायचे आणि सगळ्या भक्तांच्या हातात झाडू असायचे. म्हणजे चैतन्य महाप्रभूचं जे आंदोलन आहे हे प्रॅक्टिकल आहे. आणि मग साफसफाई करताना मग चैतन्य महाप्रभू बघायचे कोण भक्त चांगला करतोय. त्यामुळे गुरुचं कर्तव्य काय की जो चांगला करतोय त्याला एनकरेज करायचे, वा वेळलन वेळलन तुम्ही खूप चांगलं केलं. आणि जो आळशी आहे त्याला म्हणायचे तुझं बरोबर काम चालू नाही, हा तुला शिक्षा होणार, तुला दंड बसणार. आणि मग जो भक्त सगळ्यात कमी काम करायचा त्याला दंड बसायचा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर चैतन्य महाप्रभू म्हणायची की जो भक्त कमी कचरा काढेल त्याला दंड म्हणून दुसऱ्या दिवशी सगळ्यांना मिठाई प्रसाद आणावा लागेल सगळ्यांच्या करता. तसं आपण आता जो कोणी मोबाईल मध्येच घेईल त्याला मिठाई द्यावा लागेल सगळ्यांना, दंड टाकून काहीतरी दंड ठेवा म्हणजे सगळ्यांना हा मान्य लगेच हरे कृष्ण. म्हणजे असं दंड दिलं म्हणजे आपल्याला कळतं की वैष्णवाचं सेवा केल्याशिवाय आपलं प्रगती होऊ शकत नाही. मग जो भक्त कमी करणार म्हणजे काही ना काही खोट आहे. पण चैतन्य महाप्रभू एवढा स्वच्छता करायचे की बाकीचे सगळे शेकडो भक्त कचरा काढायचे आणि चैतन्य महाप्रभू एकटाच सगळ्यात जास्त कचरा काढायचे दाखवण्याकरता. आपणही आचारी म्हणून स्वतः भक्ती करून दाखवायची की किती भगवंताकरता सेवा केलं पाहिजे, खूप कष्ट करायचे. आणि मग सगळा कचरा काढल्यानंतर ते कचरा बाहेर दूर फेकून द्यायचं. पण हे असं नाही जसं प्रभूजी मंदिर साफ करतात लगेच ते सुपली घेऊन लगेच त्याला दूर फेकतात. मला वाटतं तिथेच कोपऱ्यात लटकून द्यावं, कारण तिथेच ठेवलं तर पुन्हा मध्ये येणार मंदिरमध्ये पटकन त्यांना सवय, पटकन काढतात फेकून द्या. कारण दूर कचरा टाकलं पाहिजे, नाही तर पुन्हा घरामध्ये येणार. म्हणजे जे काही आपले विकार आहेत ते दूर सोडलं पाहिजे, पुन्हा हृदयामध्ये घुसणार नाही तर. आणि मग दुसऱ्यांदा पुन्हा त्यांनी स्वच्छता केलं, मग दुसऱ्यांदा काही फटीफटीमध्ये कचरा बसलं होतं राहून जाते, मग ते पुन्हा काढलं बारीक 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 सँड म्हणजे वाळूचे कण काळी कचरा. जगन्नाथपुरी समुद्र किनारी आहे त्यामुळे खूप कचरा असतो. तर दुसरं जे स्वच्छता आहे ते अत्यंत महत्त्वाचे. तर मनुष्य जेव्हा आपण भक्तीमध्ये येतो तर पटकन पहिल्यांदा कधी कधी नियम पालन करणं तेही कठीण असते. मांसाहार त्याग, व्यभिचार त्याग, चहा वगैरे नशा वगैरे सोडणं, चहा कॉफी सोडणं अवघड असते, तरी पण भक्तांना जमते ते. पण नंतरचे जे कचरा असतो ते फार बारीक असतो. ते म्हणजे कुटीनाटी, दुसऱ्यामध्ये दोष पाहणे. साधारणतः आपण दुसऱ्यामध्ये म्हणजे भौतिक लोकांच्या दोषपेक्षा भक्तामध्ये दोष पाहतो, कारण जास्तीत जास्त आपला संपर्क कोणाशी असते, भक्ताशी. जवळचे जे त्यांचे दोष दिसतात मोठं भिंगाणीत बघतो आपण, मग ते कुटीनाटी दोष काढणे. नंतर जीवहिंसा, त्या ठिकाणी प्रभुपाद जीवहिंसा शब्द वापरतात. जीवहिंसा म्हणजे प्रचार कार्य थांबवणे. तर काही झालं तरी प्रचार नाही थांबलं पाहिजे. चैतन्य महाप्रभूची इच्छा काय, पृथ्वी येते आते जदी नगराधिग्राम सर्वत्र प्रचार होईव. म्हणून ज्यावेळेस आता रशियामध्ये भगवद्गीतेवरती बंदी येणार, तर ते काल आम्ही ते गुरुजींचं तिथल्या तिथले जे प्रमुख आहेत भक्ती विज्ञान महाराज त्यांचं ऐकू लागलो, तर ते म्हणले की सुरुवातीला त्यांना पण वाटलं नाही की ह्याचा काही प्रभाव होईल, काय छोट्या कोणी व्यक्तीने कोर्ट केस केले. पण नंतर त्यांनी पाहिले की खरोखरच ते कोर्ट लोक आणि तिथले जे ज्युरी आहे ते सगळे विचार करू लागले की आपण बंदी घालावायच्यात, हे आहे ते आहे ते. मग सगळ्या भक्तांनी त्याला विरोध केला, कारण काय ते जीवहिंसा होतं, स्टॉपिंग प्रीचिंग ऍक्टिव्हिटी. जर ते भगवद्गीता जर वितरण थांबलं तर प्रचार थांबेल, आहे की नाही. जर लोक अज्ञानी लोक आहेत त्यांना जर गीता मिळाल्या तर ते वाचू शकतात, कारण प्रभुपादने एवढं परखड आणि स्पष्ट लिहिले. कारण कसं आहे प्रभुपाद लिहितात की कधी कधी स्पष्ट लिहिलं नाही तर श्रोत्यांना कळणारच नाही जन्मानुजन्म. जन्मानुजन्म मंदिरला येतील पण हे चूक आहे कळलं तर व्यक्ती कळेल की गुरुनी आपल्याला सांगितलं हे करायचं नाही. हां, तर प्रभुपाद म्हणतात की ज्या ठिकाणी कडक शब्दाची गरज आहे तिथे गोड शब्द वापरून फायदा नाही. तर अशा प्रकारे प्रभुपादनी काय ते भगवद्गीता जशी आहे तशी मध्ये सर्व विज्ञान भक्तीचं दिलेलं आहे. बरं आहे, हरे कृष्ण. तर अशा प्रकारे जीवहिंसा म्हणजे प्रचार थांबवणे, प्रीचिंग म्हणजे परोपकार, प्रचार करणे म्हणजे इतरांचं उद्धार करण्याकरता प्रयत्न करणे. दुसरं प्रभुपाद सांगतात की आपण कधी मायावादीसोबत कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. मायावादी म्हणजे जे भगवंतामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतात किंवा अनेक देवांना भगवंताच्या बरोबरीचं मानतात ते पण मायावादी आहेत. तुम्ही कृष्णाचं करा, शिवजीचं करा, गणपतीचं करा असं नाही जमत. असं हेडमास्तर एकच असतो ना शाळेमध्ये, हा हेडमास्तरची खुर्ची एक असते की नाही, कारण काय एकच का ठेवता हेडमास्तर. सगळेच मास्तर म्हणले मी सीटला हेडमास्तर आहे तर गोंधळ होऊन जाईल, मग शाळा चालून आवड होईल की नाही. सगळे शिक्षक लोक एकदम खुश झाले कारण त्यांना पटलं. हा तसं आहे की हेडमास्तर प्राईम मिनिस्टर एकच असतो. तसं ईश्वर परम कृष्ण सचिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. तर कृष्णाला भगवंत म्हणल्याने आपण इतरांचा अपराध करत नाही. तुम्ही जास्त लिबरल असायचं काही गरज नाही, आम्ही सगळ्यांमध्ये समभाव आहे. तसं नाही जमत ना, सगळ्यांना समान दर्जा देत नाही. जे श्रेष्ठ आहे त्याला श्रेष्ठच म्हणाला. ईश्वर ईश्वर अनेक आहे पण परमेश्वर मात्र एकच आहे. तर हे भागवत स्पष्ट म्हणणे येतेच्या अंश कला पुंस कृष्णस्तू भगवान स्वयं. गीतेतच म्हणे भागवत मध्ये तर तिथून सुरुवात झाली. त्याच्यामुळे भागवत कथेमध्ये किंवा भागवतामध्ये कुठेही या वेगवेगळ्या देवी देवतांचं उपासनेचं वर्णन आलेलं नाही. येतेच्या अंश कलापुंच कृष्णस्तू भगवानचे. आणि तिसरं प्रभुपाद सांगतात की बऱ्याच वेळा लोकांना एकटं एकटं भक्ती करा वाटते. काही काही लोकांना वाटते आपलं बरं, मी बरं, माझा जप बरा, माझे हे दुसरे लोक नको बघ, ठीक आहे, किती बरं आपलं आपलं जप करत असं. तर ते पण एक एक हिंसेचा प्रकार आहे की कसं आहे की एकटं भक्ती करणे हे इम्पॉसिबल आहे. एकटं कोणी भक्ती करू शकत नाही. हरिदास ठाकूर सारखं सॉलिटरी प्लेसमध्ये एकांतामध्ये जप करण्याचा प्रयत्न करणे मुख्य संकीर्तन येत नाही कलियुगमध्ये. काय संकीर्तन? आणि संकीर्तन करता आपल्याला नम्र व्हावंच लागेल, कारण एकटं किती नाचलं तरी ते संकीर्तन होणार नाही, है की नाही. सबको मिलके करना, सगळ्यांनी एकत्र येऊन कीर्तन केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर संकीर्तन आंदोलन जर वाढवायचं असेल तर प्रत्येक भक्ताला आपलं जे अहंकार आहे ते घरी सोडून द्यावं लागेल, नम्रपणाने यावं लागेल की चला माझ्या गरजेकरता मी येते. की मी जर सगळ्या भक्तांच्या संगतीत येऊन कीर्तन केलं नाही तर ते चैत्र महाप्रभू आनंदही होणार. म्हणून अशा प्रकारे हे पण एक हिंसेचा प्रकार आहे. तर त्यामुळे प्रभुपाद सांगतात की जसं गुंडीचा मंदिर स्वच्छ झाल्यानंतर एकदम शांत वातावरण आलं आणि मग तिथे भगवान जगन्नाथजीला बोलवण्यात आलं, तसं आपलं हृदय जेव्हा अन्याभिलाषिता शून्य होऊन जाईल, सर्व प्रकारच्या भौतिक वासनातून मुक्त होईल, तर तेव्हा मग आपण भगवान कृष्णाला हृदयामध्ये बोलू शकतो. ॲक्च्युली भगवंत हृदयामध्ये आहेत पण त्यांचं बोलणं आपल्याला कळत नाही, आपल्याला कळत नाही, आपल्याला वाटतं नाही प्रभूजी हे पण चांगलंच आहे की, पण ते भगवंताचा आवाज नाही. भगवंत म्हणले असते तर आपलं जर जप चांगलं झालं असतं तर भगवंताचा आवाज आपल्याला कळला असतं. जोपर्यंत आपल्याला भगवंताचा आवाज कळत नाही तोपर्यंत आपण वरिष्ठ भक्ताला किंवा गुरुला आपण विचारलं पाहिजे खरंच मी असं करू का नको करू. कारण कधी कधी कसं आहे हृदयामध्ये भौतिक सुखाच्या इच्छा असतात, त्याचं पण वर्णन प्रभुपादने केलेलं आहे. एक म्हणजे मोठे मोठे यज्ञ वगैरे करून समाजामध्ये मी किती धार्मिक आहे असं दाखवायचा प्रयत्न करणं, दुसरं म्हणजे नाव लौकिकाकरता दानधर्म करणं किंवा विनाकारण नको असलेली तपश्चर्या करणं किंवा स्वर्गामध्ये जाण्याचा प्रयत्न करणं किंवा इथे सुखाने राहण्याचा प्रयत्न करणं की आम्ही सगळे सुखी आहेत इथे, ते पण एक मायेचा प्रकार आहे. तर अशा प्रकारे हे सर्व प्रकारची इच्छा सोडून आपण जेव्हा तीव्रतेने भगवंताचा आश्रय घेऊ की भगवंता मला तुमच्या धामाला परत यायचंय, मग तेव्हा आपल्या आत्म्याचा उद्धार होईल. तर ही खरी अहिंसा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. पुढचं वाचूया आपण. सत्यम अर्थात मनुष्याने वैयक्तिक स्वार्थाकरता सत्याचे विकृतीकरण करू नये. वेदिक ग्रंथामध्ये काही कठीण भाग आहेत परंतु त्यांचा अर्थ किंवा प्रयोजन हे अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून शिकले पाहिजे. वेदांना जाणण्याची हीच प्रक्रिया आहे. श्रुती म्हणजे मनुष्याने प्रामाणिक व्यक्तीकडून श्रवण केले पाहिजे. मनुष्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वमताने भाष्य करू नये. भगवद्गीतेच्या मूळ आशयाचा अनर्थ करणारी अनेक भाष्य आहेत. शब्दाचा वास्तविक आशय प्रस्तुत केला पाहिजे हे प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून शिकले पाहिजे. तर खरं तर सर्वात जास्त विरोध आपल्या भगवद्गीतेला भारतामध्येच आहे, कारण भारतामध्ये अनेक प्रकारचे गीत आहेत. कोणी वेगवेगळ्या गीता लिहिलेल्या आहे आणि अनेक वर्षापासून गीता प्रचलित आहे. प्रभुपाद स्पष्ट पण लिहितात की एक टीकाकार म्हणतात की मनमनाभव मद भक्तो या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये की श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचा अंतरात्मा भिन्न आहे. असं आमच्या प्रभूजींनी सांगितलं, एकाने प्रश्न विचारला की हीच गीता जशी तशी काय, इतर गीतेला जशी आहे तशी का म्हणता येते. तर ते म्हणले की नाही, जेव्हा भगवंत म्हणतात की माझी भक्ती करा तर प्रभुपाद सांगतात श्रीकृष्णाची भक्ती करा. लोक म्हणतात की नाही श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचा अंतरात्मा वेगळा आहे. कृष्ण म्हणतात मता हा परतरम नान्यात, माझ्या पलीकडे काही नाही आहे. हां तरी पण लोक म्हणतात नाही कृष्णाच्या पण पलीकडे कोणीतरी तत्व आहे, ते निराकार आहे. अशा प्रकारे त्याला अनर्थ इंटरप्रिटेशन करण्याचा प्रयत्न करतात. प्रभुपाद अमेरिकेला जाण्याअगोदर अनेक लोकांनी इंग्लिशमध्ये गीता लिहिलं. प्रभुपाद पहिले व्यक्ती होते ज्यांनी भगवद्गीता ॲज इट इज लिहिलं आणि त्याचा परिणाम तो युनिव्हर्सल झाला. म्हणून बघू शकतो आपण रशियामध्ये पण लोक फाईट करायलेत की ही गीता आमची प्रचार झाला पाहिजे, नाही तर काय कारण होतं? कोणी म्हणलं असतं हे कुठलं भारतीय लोकांचं ग्रंथ आहे, आपल्याला काय घेणे देणे त्याचं, काही काय लिहिणार बंदी करो काय करो, हे की नाही नॅचरली आहे. बघा कोण ऐकतंय आपण सुद्धा, आता माझे कन्सेप्ट आहे मी भारतीय हे आपल्यावर एम्बेडेड झालेलं आहे लहानपणापासून. मी भारत माझा देश आहे, मी भारतीय, भारत माझा देश आहे डोक्यामध्ये, शाळामध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंत डोक्यामध्ये भरलेले प्रत्येक. आणि पाकिस्तानमध्ये शिकतो मी पाकिस्तानी आहे, अमेरिकेमध्ये मी अमेरिकन आहे, प्रत्येक देशात हे कोणी शिकवे ना मी आत्मा आहे, मी कृष्णाचा दास आहे, ठीक नाही. प्रभुपाद पहिले व्यक्ती होते ज्यांनी सांगितलं की हे सगळं बोगस आहे. प्रभुपाद म्हणायचे नॅशनॅलिझम इज डॉगिझम, कुत्रा काय करतो रात्री असं ते बाउंड्री मारतो आपलं भू 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 भू, इथे कोणी यायचं रे, आलं की जे भू भू सुरू करतात. हे काय चाललंय तुम्ही भारतातून पाकिस्तान आले की भू 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 पाकिस्तान, ते त्याला भू ते वॉचमन ते सेक्युरिटी गार्ड इमिग्रेशन ऑफिसर हा सगळे माणसाचं चेकिंग करतात म्हणजे काय भू भू. हे तर डॉगिझम आहे म्हणतात, हे जमीन काय तुमच्या मालकीची आहे का भगवंताची आहे. प्रभुपादचं एवढं स्पष्ट होतं, कोणी हे शिकवलं नाही, सगळ्यांनी मी भारतीय मी भारतीय मी भारतीय डोक्यामध्ये खूप असलं. प्रभुपादने हे युनिव्हर्सल केलं, म्हणून तर रशियन लोकांना गीता जशी आहे तशी त्यांची वाटते. जसं भक्ती विज्ञान महाराज जेव्हा गीतेवर प्रवचन करतात तर ते असं रशियन आहेत म्हणून बोलत नाहीत, आपल्यालाही वाटणार नाही, फार महान भक्त आहेत ते, असं वाटणार नाही की रशियन आहेत ते, कृष्णाचे भक्त आहेत. तर प्रभुपादच्या गीतेचा इफेक्ट काय झाला, संपूर्ण जगभर कृष्णाचे भक्त तयार झाले. म्हणून प्रभुपाद येतात की सत्यम ॲज इट इज प्रभुपादनी गीता काय, आणि त्यामुळे ते प्रगत पण झाले भक्तीमध्ये. कारण काय, जर सत्य सांगितलं नसतं तर लोकांना कळलं असतं की हे आपलं जे आहे हे दुःखाचं मूळ कारण आहे. प्रभुपाद सुरुवातीला लिहितात, जेव्हा प्रभुपादनी लिहिलं की काम वासना हे दुःखाचं मूळ कारण आहे, एक अमेरिकन स्त्रीने प्रभुपादचं कॉंग्रॅच्युलेशन केलं, प्रभुपाद तुम्ही स्पष्ट लिहिलेले आहे म्हणे, बाकी कोणीच आम्हाला सांगितलं नव्हतं, तुम्ही पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी स्पष्ट सांगितलं. कारण काय, त्यांना कळलं की खरोखर हे काय आध्यात्मिक गुरु आहेत ज्यांना आपल्या आजाराचं दुःखाचं मूळ कारण माहिती आहे. आणि अशा प्रकारे लोकांनी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला आणि त्यांचं जीवन बदललं. म्हणून प्रभुपाद लिहितात की भगवद्गीतेचा मूळ अर्थ प्रस्तुत केला पाहिजे, आणि त्याकरता पण आपल्याला आध्यात्मिक गुरुकडूनच भगवद्गीता शिकलं पाहिजे. हे तथाकथित जे कॉलेजमधले स्कॉलर्स लोक PhD घेतात त्यांचं काही अर्थ, बऱ्याच वेळा असं झालं आजकाल बरेच महाराज लोक जे आहेत PhD लोक आहेत, त्यांना वाटते PhD हा बप PhD लावून येतात, तर ते तिथलं PhD कामाचं नाही. इथे हा इथं काय, नरोत्तमदास ठाकूर आपल्या गुरुकडे गेले आणि गुरुचं दीक्षा मिळण्याकरता त्यांनी काय करावं, नरोत्तमदास ठाकूर राजाचे मुलगा होते, एकुलते एक मुलगा, खेदूरचे राजा कृष्णानंद दत्त त्यांचे पुत्र होते. आणि जेव्हा वृंदावनला गेले तर गुरुचं दीक्षा मिळण्याकरता ज्या ठिकाणी गुरु प्रातर्विधी करायचे तर ते जागा स्वच्छ करायचे सकाळी, कृपा मिळण्याकरता. असं नम्र सेवेने गुरुकडून त्याने दीक्षा घेतलं आणि मग ते मोठे आचार्य घडले, हे की नाही. आणि मग ते ब्राह्मण लोकांना पण दीक्षा द्यायचे, मग त्यावेळेस बरेच लोकांनी मोठं बदलावलं केलं की कसं काय, तर जन्माने कायस्थ आहेत, कसं काय ब्राह्मणांचे पण गुरु होऊ शकतात. तर चैत्र महापुरुषांनी स्पष्ट केलं आहे, किबा विप्र किबा न्यासी क्षुद्र केने नाही, जेही कृष्ण तत्व वेती सेही गुरु. आणि मोठे मोठे ब्राह्मण गंगा नारायण चक्रवर्ती सारखे त्यांचे शिष्य झाले आणि त्यांनी हे कृष्ण भक्तीचं आंदोलन पुढे प्रचार केलं. तर प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात की गुरु ॲज इट इज प्रेझेंट करतात. त्याच्या पुढचं पॅरेग्राफ असं आहे, सत्यम झालं. अक्रोध, अक्रोध म्हणजे क्रोध संयमन करणे, क्रोधाला कारणीभूत अशी गोष्ट घडली तरी मनुष्याने सहनशील असले पाहिजे, कारण तो एकदा क्रोधित झाला की मग त्याचे सारे शरीर दूषित होते. क्रोध हा रजोगुणाचा व काम वासनेचा परिणाम आहे, म्हणून जो दिव्य अवस्थेत स्थित आहे त्याने स्वतःला क्रोधापासून आवरले पाहिजे. तर आपण आता नित्यानंद प्रभूचं वर्णन ऐकलं, तर नित्यानंद प्रभू याचे पर्सनिफिकेशन आहे. अक्रोध परमानंद नित्यानंद राम, अकर अभिमान शून्य नीताय नगरे भेडाय. 83 अकरोध परमानंद नित्यानंद राय, अभिमान शून्य नीताय नगरे बेडाय. अधम पतित जीवेर द्वारे द्वारे गिया, हरिनाम महामंत्र दीछे न बिलाइया. जारे देखे तारे कहे तंते तृणधारी, अमारे तीनी अलह बोलो गौर हरी. त बोली नित्यानंद भूमे गड़ी जाय, सो लोणार पर्वत जिन झुला ते लुटार अवतारे जार रती ना जनीलो लोचन बोले से पापी एलो आर गेलो अकरोध परमानंद नित्यानंद राय गौरान्विताय 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 जय गौरान्विताय प्रभुपाद 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 गीतेमध्ये भगवान सांगतात कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन हिवैरिणम. अजून एका ठिकाणी सांगतात की काम क्रोध त्रिविधम नरका नरकाचे तीन द्वार आहेत. काम क्रोध लोभ, काम आणि क्रोध आणि लोभ नरकाचे तीन द्वार आहेत. म्हणून शास्त्रामध्ये क्रोधाला अतिशय म्हणजे आपल्याला हानिकारक म्हटलेले आहे. म्हणून प्रत्येकाने जे आहे क्रोधावरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्रोधाचं कसं आहे की लवकर नाही आवरलं तर ते वाढत जाते, क्रोध आहे वाढत जातो. आणि क्रोधाला मुख्य कारण असते की इतराविषयी आपण काहीतरी द्वेष बाळगतो हृदयामध्ये, तो द्वेष असला तर तो क्रोधाच्या रूपाने प्रकट होतो. तर त्यामुळे अनावश्यक क्रोध आपण टाळलं पाहिजे. त्याच्याविषयी आपल्याकडे एक पुस्तक आहे कॉन्केस्ट म्हणून, ज्यांच्याकडे असेल तर त्यामध्ये श्रीमान गौरांग प्रमाणे पूर्ण अभ्यासच केलेले. मी आता वाचू लागलो तर ते एक PhD असल्यासारखं पूर्ण क्रोध कसा तयार होतो, त्याचं शरीरावरती काय काय परिणाम होतं, कसे कसे दुष्परिणाम होतात आणि मग मनावरती काय परिणाम होतात. आणि म्हणजे ते IIT चे तज्ज्ञ आहेत, त्यांनी पूर्ण अभ्यास करून क्रोधावरती पूर्ण PhD केले. त्याचं फिजिओलॉजिकल, पॅथॉलॉजिकल, सायकॉलॉजिकल, स्पिरिच्युअल कारण कसे, भागवतमध्ये काय कारण दिले क्रोधाचं, कशा रीतीने क्रोधाची उत्पत्ती झाली. तसं ब्रह्मदेव सुरुवातीला जेव्हा प्रजोत्पादन करत होते तर ब्रह्मदेवाने चतुष्कुमारांना तयार केलं आणि चतुष्कुमारांना त्यांनी आज्ञा दिलं की तुम्ही प्रजोत्पादन करा. चतुष्कुमार म्हणले सॉरी ब्रह्मचारी, आम्ही ब्रह्मचारी आश्रममध्ये जाणार. त्यांना खूपच राग आला, शक्यतो आई वडिलांना फार राग येते मुलगा ब्रह्मचारी झालं की, तर त्यांना खूप राग आला ब्रह्मदेवाला. आणि त्यांच्या याच्यातून दोन भ्रुकुटीच्या मधून रुद्राची उत्पत्ती झाली आणि मग ते क्रोधाचं प्रतीक आहे. आणि मग रुद्राला त्यांनी स्थान दिलं या या ठिकाणी तू राहू शकतो. तर अशा रीतीने त्यांनी काय पूर्णपणे क्रोधाचा अभ्यास केला की कसं क्रोध तयार होतं. तर क्रोध आहे त्याला आपण आवरलं पाहिजे, नाहीतर त्याचे दुष्परिणाम प्रभूजींनी अनेक उदाहरणं दिलेत की एकदा तर एक आई आपल्या लहान मुलाला खूप चिडल्यानंतर आरडाओरडा करून तिने दूध पाजलं तर ते लहान बाळ ते दुधाचा परिणाम म्हणून मरण पावलं. तर पूर्ण जेव्हा शरीर आहे ते दूषित होते, जसं एखादा वाईट विचार केला की आपण दूषित होतो, तसं क्रोधित झालं तरी पण आपण काय होतो दूषित होतो. तर त्याचे अनेक परिणाम त्यांनी क्रोधाचे नमूद केलेले आहेत. तर क्रोध द्वेष, क्रोध भक्त द्वेषी जने, क्रोध केव्हा जस्टिफाईड आहे किंवा त्याचं मान्य आहे की जेव्हा आपण भगवंताच्या सेवेकरता क्रोध करत असतो. तर भगवान बलरामजी जे आहेत ते आपल्या क्रोधाकरता प्रसिद्ध आहेत. भगवान बलरामजी आपल्या क्रोधाकरता प्रसिद्ध आहेत. आणि तेच भगवंत जेव्हा नित्यानंद प्रभूच्या रूपामध्ये आले तर ते अक्रोध आहे, बिलकुल त्यांनी क्रोध सोडून दिलेले. बलरामजीच्या अनेक कथा आहेत. जसं बलरामजी एकदा गेले होते तर रोमहर्षण सुत महाराज प्रवचन करत होते, बरेच महाराज लोक प्रवचन करतात त्याप्रमाणे, पण त्यांनी बलरामजी आल्यानंतर उठून त्यांना दंडवत प्रणाम केले नाही. तर बलरामजीचा तेचा काही प्रश्न होता, पण बलरामजी तिच्या हृदयामध्ये आहेत. त्यांनी ओळखलं की ह्या व्यक्तीला काय झालेलं आहे, मी मोठं प्रवचनकार झालेलो आहे याचं काय झालेलं आहे, गर्व झालेला आहे. मग बलरामजीने काय केलं, एक काडी घेतलं, तिथे असं चटेची काडी पडलेली असते, तृण गवताची काडी पडलेलं होतं, आणि त्या काडीने रोमहर्षण सुताला असं मारलं की ते त्या जागच्या जागी ठार मरण पावले. भगवान बलरामजी की. तर भगवंताचा क्रोध ऑस्पिशियस आहे, कारण की त्यांनी मारण त्याला ठार मारलं त्यामुळे त्याचा उद्धार झाला. तर भगवान बलरामजी बऱ्याच वेळा, एकदा रुक्मीजा आणि त्यांचं मॅच चाललं होतं, रुक्मी कट आठवते ना, नाही याद नाही, हां उसका भगवान कृष्णाने रुक्मिणीचा पराभव केला होता लढाईमध्ये आणि त्याला बांधून ठेवलं होतं. मग त्याला हा रुक्मिणीचा भाऊ रुक्मी तर ते मारणारच होते त्याला. मग म्हणले मारायचं नाही, रुक्मिणीने विनंती केली. मग भगवंतांनी त्याला रुक्मी कट करून टाकलं, आपलं तलवार काढलं, त्याचं मिशी दाढी अर्धवट कापलं. मग बलरामजी आले ते रागवले कृष्ण भगवंतावरती, अरे आपलं नातेवाईक आहे त्याचं असं मिशी दाढी कापणं म्हणजे त्याला मारल्याप्रमाणे तू केलं, असं तू करायला नको होतं. ठीक आहे कॉम्प्रोमाइज झालं, पण रुक्मीला खूप राग आला, ते आपल्या गावाला परत गेलं नाही, ते नवीन गाव तयार केलं. कारण त्याने वचन घेतलं होतं मी पुन्हा येणार नाही रुक्मिणीला आणल्याशिवाय. मग ते सर्व मिटलं, नंतर काळाच्या ओघामध्ये मुलं झाले, त्यांचे नाते प्रस्थापित झाले. मग भगवंताचं नातू आणि त्याचं पण नात ह्यांचं लग्न ठरलं रुक्मीचं. आणि मग पुन्हा सगळे लोक एकत्र आले आणि लग्नामध्ये कसं क्षत्रिय लोकांचं लग्न मोठं रेलचेल चालू होती आणि त्यामध्ये एक राजाला माहीत होतं बलरामजीला काय ते दूध खेळायला फार आवडते पण येत नाही जास्त, म्हणून त्याने रुक्मिणीला म्हटलं आपण बलरामजीला चॅलेंज करू. मग त्यांनी चॅलेंज केलं बलरामजीला, बलरामजी बसले आणि मग पहिल्यांदा 1000 गोल्ड कॉईन, नंतर 10,000 लाख, नंतर खूप लावलं. बलरामजी हरू लागले, नंतर 1 कोटी लावलं एकदम. तर बलरामजी जिंकले, तर ते म्हणले नाही नाही बलरामजी हरले हरले. तर पहिल्यांदा बलरामजीने सहन केलं, दुसऱ्यांदा लावलं पुन्हा बलरामजी जिंकले. मग ते पुन्हा रुक्मी म्हणायला नाही नाही तुम्ही हारला तुम्ही हारला. काही लोक असतात ना रेडीचा डाव खेळू लागले. तर मग वरून आकाशवाणी झाली की बलरामजी जिंकलेले आहेत, बस रुक्मी खोटं बोलत आहे. भगवान बलरामजी काय केले, गदा घेतली आपली आणि त्या गद्याच्या डोक्यामध्ये मारली धमकन. तर रुक्मी जागेवरती मरण पावलं. भगवान बलरामजी की. आणि मग ते कलिंग राजा होता तो पळू लागला, त्याचे दात तोडले बलरामजी आणि जे कोणी मध्ये आले सगळ्यांना आडवं करून टाकलं. हा भगवान कृष्ण काही बोलले नाही, चुपचाप इकडचं नाही तिकडचं. मग लग्नानंतर ते त्या कन्येला घेऊन आपल्या द्वारकेला परत आले. भगवान बलरामजी की. तर बलरामजी असे क्रोधाविष्ट होते. जसं एकदा ते भगवंताचा मुलगा होता सांबा आणि त्याने दुर्योधनाच्या मुलगीला पळवलं लक्ष्मणा, आणि मग सगळे कुरू सगळे चिडले आणि त्या सगळ्यांनी म्हणून सांबाला पकडलं, मारू शकले नाही त्याला पकडलं. मग ही गोष्ट भगवंताला यादवांना कळली, मग मोठं वातावरण तापलं. क्षत्रिय म्हणजे अगोदरच गरम असत. हां तर सगळे म्हणाले आता बलरामजी म्हणले मी जातो म्हणले मध्यस्थ, कारण दुर्योधन माझा शिष्य आहे. बलरामजी आले आणि यमुनेच्या अलीकडे त्यांनी आपलं कॅम्प ठोकलं. मग सगळे लोक भेटण्याकरता आले. बलरामजी म्हणले ठीक आहे ओके, पण आता ते काय करा ते मुली मुली असं लग्न लावून टाका म्हणे, कारण आपतीने त्याला उचलून घेत पकडून त्याला रथावरती आणलं होतं तर तिच्याशीच लग्न करावं लागणार. तर ते ठीक आहे झालं भांडणं, आता संबंध जोडा म्हणे तुम्ही. मग ते सगळे कुरू चिडले नाही 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 आम्हीच यदू लोका यादवांना जे आम्ही राजा बनवलं त्यांना छत्र सामर आम्ही दिलं, त्यांना अधिकार नाही, कुरूंचा अधिकार आहे पूर्ण भारतावरती. मग बलरामजीला खूपच राग आला, ते म्हणले हे आता काही ऐकणार, खूप गप्पा मारायलेत. बलरामजीने काय केलं, आपला नांगर घेतला आणि पलीकडे हस्तिनापूरमध्ये असा मारला की हस्तिनापूरचं पूर्ण जमीनच उखडून आलं. आणि त्याला म्हणले आता ओढून काय करतो, ह्याला यमुनी नदीमध्ये टाकून देतो. भगवान बलरामजी की. सगळं भूकंप व्हायला लागला, सगळे तळ्यावरती आले, कुरुचे जे नेते आहेत ते धावत धावत आले आणि त्यांनी बलरामजीचं आश्रय घेतला. तर असं जेव्हा भक्तांचं किंवा भगवंताचं अपराध होतं तर त्या ठिकाणी जर क्रोध प्रकट केलं तर ते जस्टिफाईड न्याय आहे. जसं जगाई मदाईची फेमस कथा आहे, आपण नित्यानंद एकदम आक्रोध आहेत, त्यांनी प्रत्येक घराघरामध्ये गेले आणि विनंती केली प्लीज कृष्णाचं नाव घ्या, आपलं मूळ हे असलं पाहिजे. आपण एकदम तसं क्रोधाविष्ट होऊन प्रचार करू शकत नाही, आपण हंबले गेलं पाहिजे. कारण आपण चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहे. तृणादपी शुनीचेन तरोरे वसहिष्णुना अमानिना मान देना कीर्तनीय सदाहरी. पण जगाई मदाईनी नित्यानंद प्रभूंना जेव्हा वार केलं त्यांच्या डोक्यातून रक्त यायला लागलं, त्यांनी नम्रपणे रिक्वेस्ट करेल प्लीज प्लीज भगवंताचं नाव घ्या, कृष्ण तुमचे माता आहेत, कृष्ण तुमचे पिता आहेत, कृष्ण बंधू आहेत, कृष्ण प्राण आहेत. मग जगाई मदाईनी जेव्हा वार केला आणि रक्त यायला लागलं, मग मात्र चैतन्य महाप्रभू थांबले नाही, लगेच त्यांनी सुदर्शन चक्र 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 आणि धावत आले त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, आपलं क्रोध प्रकट केलं. तसंच देवानंद पंडितवरती पण क्रोध प्रकट केलं, कारण देवानंद पंडित हे जे आहेत आपले प्रभूजी नाही बरं का, तर पुढच्या गुरुवारी देवानंद पंडित प्रभू येणार, तुम्ही माझी कंप्लेंट करा. तर देवानंद पंडित नावाचे चैतन्य महाप्रभूंचे एक पार्षद होते आणि ते भागवतवरती प्रवचन करायचे. भागवत प्रवचन फार रिस्की आहे, लगेच गर्व येतं, बऱ्याच लोकांना गर्व आलेला आहे. हा कारण काय, त्याच्याने वाटतं व्यक्तीला की मला खूप ज्ञान झालं, ज्ञानाचा भ्रम होतो काही लोकांना. तर ते प्रवचन करायचे आणि त्यांच्या प्रवचनमध्ये श्रीवास ठाकूर येऊन बसले. जसं आता ऑडियन्स कोणी एखाद्या महान भक्त येऊन बसतं आपल्याला माहीत नसतं, आणि ते कृष्णाच्या लीला ऐकून एकदम रडायला लागले. आणि एवढं रडायला लागले की लोकांना ऐकणं अवघड होऊन गेलं. मग लोकांना काय वाटलं, अरे हे नुसतं डिस्टर्ब करायचं काय, की कोणीतरी भोंदू व्यक्ती आहे, रडायला लागले. मग शिष्यगण आले देवानंद पंडितांची, त्यांनी काय केलं, श्रीवास ठाकूरला असं उचललं आणि त्या अंगणाच्या बाहेर नेऊन टाकलं. देवानंद पंडित काही बोलले नाही. तर कसं असते, वृत्तेर अपराध स्वामीर दंड, शिष्याने जर चूक केलं तर दंड कोणाला मिळते, स्वामीला. म्हणून चैतन्य महाप्रभू त्यांचं भागवतच फाडायला निघाले, म्हणजे ह्याचं भागवतच फाडून टाकतो, म्हणले बोगस आहे, म्हणले धावत गेले त्याच्या अंगावरती. सगळे भक्त म्हणले नाही नाही भगवंत तसं काय, म्हणजे टू द एक्सटेंड चैतन्य महाप्रभू किती चिडले बघा. ते म्हणले की ह्याने भक्ताचा अपराध केला, याला काय भागवत समजणार आहे, तर भागवत फाडून टाकतो म्हणले. धावत गेले चैतन्य महाप्रभू, तर भागवतचं पूजा करायची, आराध्य भगवान ब्रजेश तनय तद्धाम वृंदावन. चैतन्य महाप्रभूच्या जीवनामध्ये त्यांनी पाच गोष्टी पूजनीय मांडलेल्या, त्यात भागवतला पूजनीय मांडले, अमलम पुराण म्हणलेले, असे चैतन्य महाप्रभू देवानंद पंडितचं भागवत फाडायला निघाले होते. म्हणजे हा बोगस भागवत करायचं, भागवत फाडा. कारण काय, ह्याला कृष्ण भक्ताचा आदर कसं करायचं हे कळलेलं नाही. आणि म्हणून मग चैतन्य महाप्रभूंनी त्याला क्रोध केला, मग त्याला बुद्धी ताळ्यावर आलं देवानंद पंडितांचं. आणि मग नंतर एकदा कीर्तन चालू होतं, तर त्या ठिकाणी वक्रेश्वर पंडित नावाचे भक्त जे की फेमस होते, काही काही चैतन्य महाप्रभूचे भक्त आहेत तसे चॅम्पियन होते. तर वक्रेश्वर पंडित कशामध्ये चॅम्पियन होते, हां डान्स करण्यामध्ये. एकदा त्यांनी 72 आवर्स नॉनस्टॉप रेकॉर्ड, हां 72 तास कंटिन्युअस, प्रसाद नाही काही नाही, कीर्तन करत एक्स्टसीमध्ये. आणि देवानंद पंडित प्रभूंनी त्यावेळेस असं त्यांचं रक्षण केलं, कोणाला पडू दिलं नाही त्यांचं, असं ते बॉडी बिल्डर होते आडवलचं. आणि ती कृपा झाल्यामुळे त्यांना वक्रेश्वर पंडितचं कृपा मिळालं, आणि मग त्यांचा अपराध काय झाला. एक ठिकाणी चैतन्य महाप्रभूला प्रश्न विचारलं की भगवंता, मी माझ्या मुखाने भक्तांचा अपराध केलेला आहे, भक्तांना नावं ठेवलेलं आहे, भक्तांचा निंदा केलेला आहे, त्यांच्याविषयी वाईट बोललेलं आहे, तर मी काय करू आता, कसं माझा अपराध नष्ट होईल. कारण फार मोठा अपराध आहे की नाही, बाकी सगळं नष्ट होऊ शकते, पण वैष्णव निंदाचा अपराध नष्ट होऊ शकत नाही. तर चैतन्य महाप्रभू म्हणाले की ज्या मुखाने तुम्ही विष पिलेलं आहे त्या मुखाने अमृत प्या आता. म्हणजे काय करा, हां ज्या भक्ताचा अपराध केला त्याचं स्तुती करा, हां प्रभूजी असे आहेत, प्रभूजी तसे आहेत, सांगणार जास्तीत जास्त गोड बोला, त्यांनी काय होईल, आपला अपराध नष्ट होईल. तर अशा प्रकारे बघू शकतो की शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत की कसं क्रोध न कंट्रोल केल्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालेलं. जसं हे राजा सगराने यज्ञ केलं होतं आणि ते यज्ञाचा घोडा कोणी पळून नेलं होतं आणि त्याचे पुत्र 60,000 पुत्र ते घोडा शोधण्याकरता गेले आणि त्यांना सगळीकडे शोधल्यानंतर सापडलं नाही आणि त्यांनी कुठे पाहिलं, पृथ्वीच्या खाली कुठेतरी गेले, ज्या ठिकाणी कपिल देव ध्यानस्थ बसले होते. आणि त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले असताना त्यांनी पाहिलं की घोडा बाजूला सरत आहे. 60,000 लोकांना एवढा रोग क्रोध आला कारण थकून गेले होते शोधून शोधून. त्यांना वाटलं की हेच व्यक्ती आहे, ह्यांनी आपलं घोडा चोरलं. कोणी चोरलं, कपिल देव. आणि त्यांनी सगळ्यांनी शस्त्र उगारले, म्हणजे क्रोधाचा परिणाम बघा. आणि कपिल देवला मारण्याकरता झाले, भगवंताला मारण्याचा प्रयत्न केले तर काय, कपिल देवनी काही केलं नाही, पण त्याच्या कर्माणीच ते काय झाले, सगळे जळून भस्मसात झाले. मग ते त्यांचा उद्धार होण्याकरता एवढं प्रयत्न करावं लागलं की सगरचा मुलगा कोण होतं, नाही एवढ्या लवकर नाही, हां एवढ्या लवकर नाही, एवढ्या लवकर नाही, 4 पिढ्या गेले त्याच्यामध्ये. सगरचा मुलगा होता अंशुमान, अंशुमानचा मुलगा होता दिलीप, दिलीपचा मुलगा होता भगीरथ, भगीरथला पण शेवटी शेवटी यश प्राप्त झालं. म्हणजे 3-4 पिढ्यांना सगळे राज्य देऊन टाकायचे, ते राजलोक असायचे, काय करायचे, राज्य मुलाला द्यायचे, म्हणायचे मी चाललो कशाला, ते गंगा नदीला आणण्याकरता, हिमालयामध्ये तपश्चर्या करायची 1,000 वर्ष. नंतर मग भगीरथ प्रयत्न आणि गंगादेवी आली, मग त्यांचं उद्धार झाला. गंगासागर, हां तर गंगासागरला आता मकर संक्रांतीला उत्सव असतो, तर त्या ठिकाणी त्या मुलांचं उद्धार झालं. नंतर अजून कथा आहे, जेव्हा कोण क्रोधाविष्ट झालं होतं, हे कार्तिवीरी अर्जुन, त्याने जमदग्नीचा अपराध केलेला. ऋषी होते जमदग्नी, त्यांच्याकडे एक कामधेनू गाय होती आणि ऋषीमुनी काय करायचं, गायीद्वारे सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं, पर खाऊ पिऊ घातल्यावर थँक्स म्हणायचं की नाही राजाने, हां तर थँक्स वगैरे काही नाही, ऋषीचं गायच चोरून घेऊन गेलं. आता ऋषी सहनशील होते, जाऊ द्या म्हणले, गिरीत गेली, पण त्यांच्या मुलाला राग आला परशुरामला, परशुरामला राग आला, परशुरामने आपलं परशु घेतलं आणि बस कार्तिकेय अर्जुनचे सगळे हात हरी बोल करून टाकलं, त्याचा उद्धार केलं. भगवान परशुराम की, पण ते त्याच्या मुलाला आवडलं नाही, त्यांनी असं धुसपट ठेवलं, अपमान झाला, अपमान झाला, आपल्या वडिलाचा मृत्यू झाला. मग त्यांनी बदला, खून का बदला, खून. त्याने काय केलं की जसं परशुराम निघून गेलं तपश्चर्या करायला, कारण वडिलांनी शिक्षा दिलं परशुरामला की तू अपराध केलंस, तू विनाकारण राजाला ठार मारलंस, एवढा गायी करता, तू आता तपश्चर्या कर. परशुराम तपश्चर्याला गेले असताना कार्तिकेय अर्जुनचे मुलं आले आणि त्यांनी जमदग्नीचं डोकं उडवलं. तो क्रोधाचा परिणाम बघा की ऋषीमुनीचं हत्या करून टाकलं, बेस्ट बदला घ्यायचं म्हणून. आणि त्याचा परिणाम पुन्हा भोगावा लागला कारण परशुराम परत आले जेव्हा त्यांना बातमी कळली असं असं घडलं, पुन्हा त्यांनी काय केलं, किती वेळा, एकदा नाही दोनदा नाही 21 वेळा म्हणले, फारच उद्दंड झालेत म्हणले, 21 वेळा क्षत्रियांचा संहार करून टाकला, हरी बोल। तर अशा प्रकारे जे आहे क्रोधामुळे खूप हे होतात। तर मुख्यत्वे कसं आहे, हे क्रोध जे आहे जिभेद्वारे आपण एकतर शरीरामध्ये टाळलं पाहिजे आणि जिभेद्वारे टाळलं पाहिजे, कारण एकदा आपण बोललं की त्याचा परिणाम हे होणार। म्हणून चाणक्य पंडित सांगतात जिव्हाग्रे वसती लक्ष्मी, जिव्हाग्रे मित्र बांधवा। तसा तो हा होता कोण, हरिदास ठाकूरचा अपराध करणारा गोपाल चक्रवर्ती। गोपाल चक्रवर्ती एक ब्राह्मण प्यून होता, प्यून लिपिक, आणि तो हिरण्य मुजुमदारकडे नोकरी करायचा, आणि हरिदास ठाकूर आले आणि हरिदास ठाकूरने नाम जपाचं महत्त्व सांगणारं प्रवचन केलं की नाम जप एवढा महत्त्वाचा आहे, एवढा महत्त्वाचा आहे की त्याच्यासमोर मुक्ती पण काही नाही। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आता चुपचाप बसायचं ना, मग म्हणले ते म्हणले आता काय चाललंय, प्रवचन मोठे लोक आलेत, आपण चुप बसायचं। तर ते गोपाल चक्रवर्तीला खूपच राग आला, बरं तो होता क्लार्क, तो काही मोठा तिथला जमीनदार नव्हता, काही नव्हता, क्लार्क होता, नोकरी करत होता पोटा पाण्यासाठी, पण त्याला वाटलं मी ब्राह्मण आहे, माझा अभ्यास झालेला आहे, माझ्याकडे जान्म घातलेलं आहे मी, त्याने तिथे ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन म्हणून सुरू केलं, बघून ओरडाओरडा सुरू करायला, ते काय झालं ऑब्जेक्शन, नाही नाही म्हणे शक्य नाही म्हणे शक्य नाही म्हणे, कलियुग आले म्हणे, आता हे मुसलमान माणूस आम्हाला प्रवचन करायले, वैष्णवीर जातीबुद्धी अपराध झालं, एकतर त्याला अज्ञानी आहे, त्यात हरिदास ठाकूरवरती अपराध केलं, म्हणे एक शूद्र लोक आता प्रवचन करणार आणि मुक्ती मुक्ती एवढी कठीण गोष्ट आहे, नाम जपाने होते असं जर म्हटलं जर खोटं ठरलं तर ह्याचं नाकच कापतो म्हणे। पहिले काय झालं, खोटं बोलल्यामुळे असा अपराध केल्यामुळे पहिले हिरण्य मुजुमदारने काय केलं, त्याला नोकरीहून काढून टाकलं, म्हणजे हाकला म्हणले पहिले, असा व्यक्ती आपल्याकडे नको, आणि नंतर भगवंताच्या अचिंत्य शक्तीने त्याला एक विशिष्ट आजार झाला ज्याद्वारे त्याचं नाक जे आहे त्याला लेप्रसीचा आजार झाला आणि त्याचं चंपकलतेसारखं नाक जे होतं ते गळून गेलं। तर अशा प्रकारे त्याला त्याचं शिक्षा भोगावं लागलं। तर या ठिकाणी आपण बघू शकतो तेवढं जर त्याने जीव आवरला असतं तर सगळं त्याचं संकटातून मुक्त झालं असतं। म्हणून आपण जेव्हा क्रोध आलं तर त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। शास्त्रामध्ये आणि दक्षाच्या यज्ञामध्ये किती झालं भांडणं, दक्ष यज्ञामध्ये दक्ष महाराजांचं यज्ञ चालू होतं, भागवत मध्ये असंख्य कथा आहेत, तर हे उपदेश आपल्या करता आहेत, नाहीतर असं घडलेलं आहे पूर्वी तसं नाही। तर ते यज्ञ चालू असताना शिवजी उठले नाहीत, फक्त सगळे लोक उभे राहिले, दक्ष राजा आला तर त्याचं तेज होतं, पण शिवजीने विचार केला मी तर परमात्म्याचं सारखं चिंतन करायलो आणि हा तर माझा ज्युनियर आहे, हा म्हणजे याच्यामध्ये भक्तीमध्ये, तर त्यामुळे त्याला प्रणाम करायची काही गरज नाही, मग त्यांनी प्रणाम केला नाही, ते भगवंताचं चिंतन करत बसले। पण दक्षाला मात्र खूपच राग आला, म्हणे हे माझा जावाई आहे, ह्या त्याचा शिवजीला नाना शब्दामध्ये त्यांनी भर्सना सुरू केलं, हां याचं तोंडच माकडासारखं आहे आणि माझी चांगली कमळासारखी मुलगी याला देऊन मोठं चूक केलं, ब्रह्मदेवाचंही चुकलं म्हणले, मला उपदेश केलं, एकदा मनुष्य चिडलं की कोणाला काय बोलेल काही, त्याचं म्हणजे ब्रह्मदेवाचं पण काढलं त्याने, शिवजीचं पण काढलं, अपराध झाला, त्याचा परिणाम काय झाला, दक्षाला कोणाचं डोकं मिळालं, हा मग बोगडाचं डोकं घेऊन जगावं लागलं, आहे की नाही, म्हणजे कशामुळे अपराध झाला, ते क्रोध सहन करू शकला नाही त्याने, दक्षाला राग आला त्या ठिकाणी, अर्थात मग त्याचं किती नुकसान झालं, मग मग यज्ञ करायला गेले, यज्ञामध्ये मग ते शिवजीचे फॉलोअर्स आले सगळे भूत प्रेत पिशाच, त्यांनी यज्ञ विध्वंस करण्याचा प्रयत्न केला, मग ऋषीमुनी कोण होते, भृगु ऋषी, त्यांनी असे सैनिक तयार केलं ज्याद्वारे ते सर्वांचं संहार झालं। मग शिवजीला बातमी नारद मुनीने सांगितल्याबरोबर नारद शिवजीने काय केलं, आपल्या डोक्यातून एक केस उपटला आणि कोणाला तयार केलं, वीरभद्र, वीरभद्र तयार झाला आणि वीरभद्र आणि मग पूर्ण दक्षाच्या यज्ञामध्ये सगळीकडे नासधूस करून दक्षाचं पण डोकं कापून टाकलं, हरी बोल। चांगलं की वाईट भगवंताला माहित, पण ते सगळं कशाचा परिणाम झाला, क्रोधाचं, काउंटर कर्सिंग अँड काउंटर कर्सिंग, ते भृगुमुनी शाप द्यायला लागलं, नंतर नंदी बैल शाप द्यायला लागलं, सगळ्यांना ब्राह्मणांना शाप द्यायला लागलं। अशा प्रकारे एकदा मनुष्य क्रोधाविष्ट झालं की त्याला आपलं हित कशामध्ये आणि अहित कशामध्ये हे कळत नाही। तर यामध्ये बेस्ट पॉलिसी आहे, आपल्याला तर काही क्रोधावर क्रोध करायचं कारण नाही, अर्थात क्षत्रियाकरता आक्रोध की अहिंसा हे दोन्ही बोगस आहे, क्षत्रियाला हिंसा केलं पाहिजे। प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले तर ह्या पॉईंटवरती फार वाद व्हायचं, कारण भगवद्गीता हे जशी आहे तशी, भगवान कृष्णाने अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं, अमेरिकन विद्यार्थी म्हणा युद्धाला विरोध होता, व्हिएतनाममध्ये युद्ध चालू होतं, ते म्हणायचे नाही नाही आम्हाला युद्ध नाही पाहिजे, अगेन्स्ट वॉर, लव, प्रेम करा, युद्ध नका करू। प्रभुपाद म्हणायचे नाही, जर राजाने जर ऑर्डर केलं तर तुम्हाला काय करावं लागेल, युद्ध करावं लागेल, लोकांना पटायचं नाही, तरी पण प्रभुपादनी आपलं पॉईंट सोडलं नाही, म्हणजे ॲज अ साधू प्रभुपादला युद्ध करायचं नव्हतं, किंवा प्रभुपादच्या शिष्यांना पण युद्ध करायचं नव्हतं. उलट बऱ्याच शिष्यांना प्रभुपादनी सांगितलं की तुम्हाला मी पुजारी म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट देतो, जेणेकरून गव्हर्नमेंट तुम्हाला ड्राफ्ट म्हणजे युद्धाला पाठवण्यापासून तुम्हाला सुटका मिळेल. युद्धाला आपला विरोधच आहे, पण नियम कसा आहे की जर कोणी क्षत्रिय असेल, जर कोणी सैनिक झालं, तर त्याला काय करावं लागेल? युद्ध करावंच लागेल. प्रभुपाद म्हणले अहिंसा एखाद्या पॉलिटिशियनची चाल असू शकते, पण अहिंसा हे राजकारणा कधी मध्ये राजकारणामध्ये कधी हिंसा होईल कोणी सांगू शकत नाही. कारण राजकारणी जे असतात ते क्षत्रिय असतात, त्यामुळे वेळ प्रसंगी त्यांना नियमात धर्माचं स्थापना करण्याकरता कधी कधी हिंसेचा वापर करावा लागतो. आणि हिंसा करायचं म्हणजे क्रोध आलं पाहिजे. जसं अर्जुन जे आहे क्रोधाविष्ट झालं होतं, जसं कर्णाला मारण्याचा वेळ आला तर अर्जुनाला वाटलं की अरे त्याचं रथात चाक हे झालेलं आहे तर आपण मारलं नाही पाहिजे, म्हणून त्याने काय केलं होतं, जेव्हा अपील केलं कर्णाने की बघ माझं रथात चाक हे झालेलं आहे आता तू मला मारू नकोस, तू क्षत्रिय आहेस, तर भगवंत तिथे उभे होते. ते म्हणले हा तू क्षत्रिय आहेस, 1 2 3 4 5 10 त्याचे कारण सांगितले की तू एवढे अत्याचार केलंस त्यावेळेस तू कुठे गेला होतास. आणि मग अर्जुनाला क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर त्यांनी बाण चालवून त्याला ठार केलं. श्रीकृष्ण भगवान की. तर क्षत्रियाकरता हे क्रोध आणि अहिंसा नाही, पण एक कॉमन ड्युटी करता. आपल्याला कुठे लढाई करायचं नाही, तर आपल्याकरता आपण तृणादपी शुनिचेन तरोरीव सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सद आहे. कारण आपलं जप चांगलं होईल, या जवदेवच्या गावामध्ये पण आले, जर आपलं जर जप चांगलं व्हायचं असेल तर आपण लगेच लोकांना माफ करायला शिकलं पाहिजे. एक सुंदर वाक्य आपल्या ठिकाणी लिहिलेलं आहे, वैष्णव फरगेट्स इवन बिफोर समबडी कमिट्स ऑफेन्स. कोणी आपल्याला अपराध करायच्या अगोदरच आपण क्षमा केलं पाहिजे, ठीक आहे बा माझी काय लायक आहे काही नाही. हरे कृष्ण, जसं प्रभुपाद म्हणतात की जर कोणी म्हणलं तू कुत्र्यासारखा आहेस किंवा डुकरासारखा आहेस, तर आपल्याला कळलं पाहिजे मी तर आत्मा आहे, मी तर डुक्कर आहे कुत्रा आहे, मला काय म्हणलं तर मला प्रभुपादचं प्रवचन आहे सुंदर. तर ते म्हणतात की आपण टॉलरेट केलं पाहिजे, नोईंग दॅट की मी आत्मा आहे, मला कुत्रा म्हणलं काय डुक्कर म्हणलं काय, कॉमन मॅनला लगेच राग येईल पण भक्ताला राग आला नाही पाहिजे. तर हेच भक्ताच्या भक्तीमधील प्रगतीचं लक्षण आहे. तर थोडे काही गुण उरलेले आहेत, आपण पुन्हा कधी वेळ मिळाल तर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. निताई गौर प्रेमानंदे. कोणाचा काही प्रश्न असेल तर घेऊ शकतो. एखादा प्रश्न नरोत्तमपूर
आपण प्रवचनमध्ये सांगितलं की श्रवण केल्यानं आपली आध्यात्मिक प्रगती होते. श्रवण हे प्रोफेशनल किंवा व्यावसायिक कथाकार यांच्याकडून श्रवण करणं आणि प्रामाणिक परंपरेतून येणारे जे कथाकार आहेत किंवा भक्त आहेत त्यांच्याकडून श्रवण करणं हे दोन्ही एकच आहे का? त्याचं आणि त्यांचे परिणाम काय काय होतो?
त्यांचा प्रश्न नाही आहे पण ते डमी प्रश्न आहे. दुसऱ्या कोणाला प्रश्न आहे हा? कारण त्यांचा हा डमी प्रश्न असल्यामुळे आम्ही घेत नाही. दुसऱ्या कोणाला प्रश्न आहे का असाच? त्यांचा प्रश्न असा आहे की व्यावसायिक कथाकारांकडून श्रवण करावं आणि भक्तांकडून श्रवण करावं ह्याच्यामध्ये काय अंतर आहे? आपको सुन नाही. ओके चलो हा सेकंड डेड बाय आणि प्रभूंना पण इच्छा ऐकायची. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आपल्याकडे चंद्रशेखर प्रभू आलेले आहेत, है ना, भक्ती धीर दामोदर महाराज आले, त्यांच्याकडून कथा ऐकलेले, तर त्यांना बघितल्यानंतर आपला खरोखर असं वाटतं की अनन्यश्चिंतेन तुम्हा की हे व्यक्ती भगवंताला समर्पित आहेत. कुठ्या परदेशामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे, त्यांनी वेगवेगळ्या वातावरणामध्ये वाढलेले आहेत, पण कृष्णाच्या सेवेकरता आज गावोगाव प्रचार करत होते पूर्ण, आणि त्यांच्या प्रत्येक वाणीमध्ये आपल्याला वाटू लागलं की हे कृष्णाला समर्पित लोक आहेत. म्हणून म्हणलं की जेव्हा आपण प्रामाणिक गुरुला बघितलेलं आहे तर मग आपल्याला कोणी बोंधू व्यक्ती फसू शकत नाही. समस्या कुठे आहे? आपण गुरुला शरण नाही, तिथून समस्या सुरू आहे. आपल्याला गुरु दिसलं नाही, जसं चंद्रशेखरपूर आले तर आम्हाला असं वाटतं की प्रभुपाद आले आपल्याकडे. हां, तर तुम्हाला प्रभुपादचं जर तुम्ही श्रवण केलेलं आहे तर मग तुम्हाला दुसरं कोणीच व्यक्ती तुम्हाला इम्प्रेस करू शकत आहे की नाही. जे दिखाऊ पण आहे, ते इम्प्रेस कोणाला, लहान मुलाला इम्प्रेस करण्यासारखं आहे, ज्याला काही माहिती नाही अध्यात्म काय असते किंवा भक्ती काय असते माहिती, त्याला इम्प्रेस करू शकतात. पण ज्याला भक्तीत प्रगती करायची त्याला कळते की हे व्यक्ती काही करू शकते, मग त्याला असं गैरसमज होण्याचा प्रॉब्लेम दुसऱ्याचा नाही, प्रॉब्लेम आपला आहे. समज ना, फॉल्ट कुठे, फॉल्ट ऐकणाऱ्यामध्ये, की त्याला कळलं नाही की एवढं हिरे आपल्याकडे आलं होतं तरी आपण काचीच्या तुकड्याकडे का चालो, कारण हिराच कळला नाही तुम्हाला की हे व्यक्ती आहे, खरोखर त्यांना जीवन दिलेलं आहे एक एक तरुण वयापासून. जसं आपल्या इस्कॉनमध्ये असे काही माताजी आहेत ज्यांचे पतीनी वयाच्या 20व्या वर्षी संन्यास घेऊन टाकला, जसं जदुराणी माताजी आहेत ज्यांनी नरसिंहाचं चित्र काढले, पहिले सर्वांना नरसिंहाचं चित्र पाहिजे, नरसिंहाचं चित्र असे भक्त आहेत की त्यांनी लगेच जर संन्यास घेतला पतीनी तर ते माताजी पण ते म्हणाले ठीक आहे आता मी पण विधवा स्त्रीसारखं राहणार आणि प्रभुपादचं सेवा करणार, कृष्णाचं सेवा करणार, तसेच राहतात. अजून 60 वर्ष झाले त्यांनी, 40 वर्ष झाले तसंच गुरुजे सेवेमध्ये रत आहेत ते पूर्णपणे कृष्णाच्या सेवेमध्ये. असे अनेक उदाहरण आहेत, माद्री माताजी आहेत, हा मोठे नर्तकी माताजी आहेत, फार अगदी तपस्वी सारखं लोक राहतात. जर तुम्ही ह्यांना पाहिलेलं आहे तर मग तुम्हाला कोण बोगस व्यक्ती फसू शकत नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही डोळे उघडे ठेवून पाहिलंच नाही की हे भक्ती आहे, की यांनी जीवन आपलं कृष्णाला अर्पित केलं आहे ना. मग जीवन ज्यांनी अर्पित केलंय त्यांनी तोकड्या आवाजात जरी बोललं तरी त्याचा हृदयावर इफेक्ट होणार, हे महत्वाचं आहे. कारण काय, त्याच्या जीवनामध्ये कृष्ण भावना आहे. आणि एखादा भोंदू व्यक्ती किती पण त्याला अलंकार करून केला तर मध्येच काही नाही, हे की नाही, जसं म्हणतात की पतिव्रता स्त्री आहे, तिचं पातिव्रत्य जे आहे ते दाखवायची गरज नसते, ते कळते ती पतिव्रता स्त्री. प्रभुपाद लिहितात की रस्त्यावर झाडू मारणारी जर स्त्री पतिव्रता असेल तर शी विल कमांड रिस्पेक्ट, याचा अर्थ असा की तिचा आदर केला जाईल. का, कारण माणसाला कळते की पतिव्रता स्त्री, तिचं लक्ष नसतं, तिला दाखवायचं काही गरज नाही, ती पतिव्रता आहे कोणालाही कळतं. तशाच प्रमाणे आणि जे भोंदू आहे किंवा जे वेश आहे तर ते कळणारे वेश आहे, कितीतरी तिने अट्रॅक्टिव्ह आलं, कदाचित साडी घेऊन पदर घेऊन जरी आलं दाखवायला लागलं की नाही मी आता एकदम सज्जन आहे चांगला आहे, तरी कळणार आहे, त्या लक्ष लावून कळलं पाहिजे की हे काय वेश आहे. तसं श्रवण करण्याचा दोष आहे की त्याला कळलं नाही अजून, मग त्याला गुरु भेटलेलं नाही. ज्याला प्रामाणिक गुरु भेटलेला आहे तो बिलकुल तृप्त राहणार आणि त्याला कळणार की हे गोल्ड आहे आणि हे पितळ आहे, मग त्याला डिस्क्रिमिनेट करताना काही चूक होणार, तर ते सांगणाऱ्यामध्ये काही दोष नाही, आहे की नाही. कारण कसं आहे, प्रत्येकाला मुभा आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने काही कार्य करत आहे, समजा त्यांच्या त्यांच्या दृष्टीने त्यांना काही करायचंय, पण फॉल्ट कुठे ऐकणाऱ्याच आहे. म्हणून सनातन गोस्वामींनी ऐकणाऱ्याला वारण केले, श्रवणम नैव कर्तव्यम सर्पोच्चिष्टम यथा. आणि जेव्हा जीव गोस्वामींनी रूपनारायणचं दोष काढलं तर त्यांनाच त्यांनी सांगितलं की तू कशाला वाद करत बसलंस, तू आपलं भजन करा होतं, आहे की नाही. रूपगो नारायण जे मोठे पंडित होते आणि वाद करण्याकरता आले की माझ्याशी वाद करा, माझ्याशी वाद करा, तर रूप गोस्वामींनी लिहून दिलं की नाही मी हारलो वादामध्ये, लिहून घ्या म्हणले, ते कोण टाइमपास करा म्हणले याच्याशी वाद करून, त्याने सनातन गोस्वामीकडे लिहून घेतलं मी हारलो. कारण त्यांना माहीत होतं की आपलं वेळ जे आहे हे प्रेशियस आहे, ॲक्च्युली आपण बिलकुल वेळ वायाने घालवतो, आपण प्रभुपादचं जे पुस्तक आहे ते वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक शिष्य प्रभुपादला म्हणला की प्रभुपाद तुमचे पुस्तक मला एवढे आवडतात की एकच पुस्तक मी मरेपर्यंत वाचायला तयार आहे, एकच छोटं पुस्तक, छोटंसं पुस्तक मरेपर्यंत हेच पुस्तक वाचायला तयार आहे. प्रभुपाद म्हणजे ही भक्ती आहे. जसं चातक पक्षी असतो, चातक पक्षी काय करतो ते, हां असं म्हणतं मी काय पाहिलं नाही, तुम्ही कोणी पाहिले चातक पक्षी, ऐकले की ते पावसाचं पाणी आणि तसंच वाट पाहतो. तसं एकदा आपल्याला कळलंय की हे मोठे मोठे भक्त आपण पाहिलेले आहेत, गोपीनाथ भाऊ आले होते इथे, सगळ्यांना पाहिलेले आहे आपण, हे की नाही, रूप रघुनाथ पोहतात. एकदा पाहिल्यानंतर मग आपल्याला डिस्क्रिमिनेट करायचं काय करत, तुम्ही पाहिलंच नाही याचा अर्थ. जर तुम्हाला कळलं हे खरे भक्त आहेत तर तुम्हाला भोंदू भक्त ओळखण्यामध्ये काही वेळ लागणार नाही. जसं एखादा डॉक्टर आहे, जर प्रामाणिक डॉक्टर आहे तर ते तुम्हाला कळणार की डॉक्टर तर ट्रीटमेंटनी गुण यायला लागेल, नुसतं कोणी ड्रेस घातलं आणि अशा प्रकारे एक्स्टर्नल दाखवलं मी मोठा तज्ज्ञ आहे, त्यांनी कोणी तज्ज्ञ होत नाही. फले न परिचित, रिझल्ट आहे. तर एक गोष्टीने एक रिझल्ट होणार, दुसऱ्या गोष्टीने दुसरं रिझल्ट होणार. तर असे नाही, कदाचित काही काही लोक दुसऱ्या पद्धतीने प्रचार करून कोणाचा उद्धार करत असेल तर ठीक आहे, त्यांचा उद्धार होऊ शकते, आपल्याला काही म्हणणं नाही त्याच्यामध्ये. पण निदान माझं उद्धार कसं झालेलं आहे की मी जेव्हा प्रामाणिक भक्ताच्या संगतीमध्ये आलं तर माझा हळूहळू जप झालं, मग मी चहा कॉफी सोडलं, मांसाहार वगैरे सोडलं किंवा व्यभिचार सोडलं आणि भगवंताचं सेवा करायला लागलं, तर माझं उद्धार भक्ताच्या संगतीमध्ये होत आहे. आणि जर आपल्याला कळते माझं प्रगती होत आहे तर मग आपण इतर तत्र जाणार नाही. जर आपण कन्फ्युजनमध्ये आहे की मी हरे कृष्णमध्ये आलोय जप करायला तरी माझं प्रगती होत नाही, मग आपण जाणार इकडे तिकडे वाट पाहणार, कदाचित माझं इकडे प्रगती होईल, आहे की नाही. तर ते दोष आपला आहे. तर आपण जर सिरियसली गुरुकडून ऐकलं तर मग आपल्याला अनुभूती, मग आपण इतरत्र कुठे जायचं काही कारण. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम राम। आता संकीर्तन करायचं सर्वांनी। हरे कृष्ण निताई गौर प्रेमानंदे हरे कृष्ण।